अफसर हा साईं हाणे ॻाल्हायो भले तव्हांजो हाणे आवाज़ु हा हा ज़बरदस्त हाणे शुरू
शुरूआत थो कयां जेको आहे ठीकु आहे
ठीकु आहे
थैंक यू फरहान साहब ऐं सभिनी दोस्तनि खे सलाम मुंहिंजे तरफ़ां मुख़्तसिर इहो आहे त जेको असां तइलीम जे सेक्टर खे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त बुनियादी तौर ते हिन जा ॿ पहलू आहिनि ॿ आस्पेक्ट्स आहिनि हिकिड़ो क्वांटिटेटिव आस्पेक्ट आहे असां वटि उस्ताद केतिरा आहिनि स्कूल केतिरा आहिनि बजेट केतिरी ख़र्च थी थिए उन खां पोइ जेके उन जी असेसमेंट थिए थी ॿिया जेको असांजो आस्पेक्ट आहे क्वालिटी जो आस्पेक्ट आहे त उन में जेको आहे करिकुलम कहिड़ो इस्तेमालु थो थिए पैदागागी कहिड़ी इस्तेमालु थी थिए माना पढ़ाइण जो तरीक़ो कहिड़ो आहे उन खां पोइ जेको आहे टेक्स्ट बुक कहिड़ो आहे ऐं स्टूडेंट जी असेसमेंट जो जेको मैकेनिज़म तरीक़ेकार आहे उहो केतिरो कराइतो यूज़फुल आहे ऐं फ़ाइदेमंद आहे त मां तव्हांखे ॿिन्ही आस्पेक्ट्स खां जेको आहे मुख़्तसिर थोरो जेका आहे हिस्ट्री ऐं हींअर जेका सूरत हाल आहे उन खां ब्रीफ कंदुसि ऐं उन खां पोइ पाण पंहिंजी वरी जेका डिस्कशन कंदासीं जेके तव्हांजा सुवाल हूंदा उहो वधीक आसान हूंदो उन खे जेको आहे पर्टिकुलरली जवाबु ॾियण में त बुनियादी जेको हींअर सिंध में जेके अंग अखर आहिनि तइलीम जे हवाले सां कुझु खां तव्हां वाक़ुफ़ु हूंदा हुजा रिसेंटली हुते सिंध में गॾु हुननि कॉन्फ्रेंस कराई हुई त जेके सिंध में हींअर स्कूल आहिनि उहे तक़रीबनि 50,000 जे लॻभॻि आहिनि ऐं उन्हनि मां जेके 90% स्कूल आहिनि उहे प्राइमरी स्कूल आहिनि 90% खां मथे थींदा कुझु उहे प्राइमरी स्कूल आहिनि ऐं तक़रीबनि असां वटि 1.5 लख में उस्ताद आहिनि ऐं असां वटि जेको हींअर सिंध में जेके हिकिड़े क्लासरूम वारा जेके स्कूल आहिनि जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो उस्ताद ऐं हिकिड़ो कमिरो आहे उहे तक़रीबनि असांजा 20,000 जेके आहिनि स्कूल अहिड़ा आहिनि जेके हक़ीक़त में स्कूल जी जेका डेस्टिनेशन आहे उन में बि नथा अचनि जेके हिकिड़ो कमिरो आहे न उन में प्ले ग्राउंड आहे न उन में जेके आहिनि ॿियूं कोई सहूलियतूं आहिनि उहे हिकिड़ो वन क्लासरूम स्कूल आहिनि ऐं हिकिड़े उन में बि अक्सरियत जेके आहिनि उहे अहिड़ा स्कूल आहिनि जेके बंदि स्कूल आहिनि जेके घोस्ट स्कूल आहिनि जिते उस्ताद कोन था वञनि जेको हिकिड़ो हींअर सिंध गामनि जे हवाले सां तमामु वॾो हिकिड़ो इशू लॻो पियो आहे उस्ताद जेके असां वटि इनवॉल्व कया आहिनि उन्हनि में जेका अक्सरियत उस्तादनि जी आहे अक्सरियत जेके असां चवंदा आहियूं प्रोफेशनल डिग्री जीअं कंहिं डॉक्टर जी हूंदी आहे इंजीनियर जी हूंदी आहे तीअं प्रोफेशनल डिग्री उहा हूंदी आहे हुनजी एम एड थियल हुजे मास्टर्स इन एजुकेशन हुजे बी एड हुजे बैचलर्स इन एजुकेशन हुजे सर्टिफिकेट इन एजुकेशन जंहिंखे सी टी चवंदा आहिनि जीअं हूंदो आहे पी टी सी प्राइमरी टीचिंग सर्टिफिकेट उहा जेका प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे उहा तक़रीबन माना 95-96% उस्तादनि वटि आहे पर उन 95-96 जेके सैकड़ो उस्तादनि वटि इहा प्रोफेशनल क्वालिफिकेशन हुजण जे बावजूदि जेको अलमियो आहे जेका असां सभिनी जे लाइ परेशानी जी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त ॿारनि जा जॾहिं असां नतीजा ॾिसूं था इम्तिहाननि में चाहे उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं कहिड़ियूं बि टेस्टूं ॿारनि जूं वरितियूं हुजनि चाहे उहे सिंध हुकूमत पाण वरिती हुजे जीअं हाणे ताज़ो हुन में थी स्टडी कमीशन कई हुई IGA 70 जे मार्फत या जेके ॿियूं मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उहे कनि था उन में जेको नतीजो आहे उहो इहो आहे त उनजो ॿार जेको आहे न सही तरह सां सिंधी पढ़ी थो सघे न अंग्रेजी पढ़ी थो सघे को हिसाब सां चयोसि त हाणे सम्झ में थो अचे त बुनियादी तौर ते जेको असांजो उस्ताद आहे इन जा जेका प्रोफेशनल डिग्री आहे उहो सिर्फ़ु हिकिड़ो कागज़ या हूंद अक्सरियत करे ईअं आहे उहे जेका डिग्री कमी खणे का हुननि ईअं ई उहे डिग्री वठी वञे उन खां पोइ पढ़ाइनि बि कोन था नतीजे में असांजी जेके सिंध जी तइलीमी सूरत हाल आहे उहा तमामु पोइते ऐं पसमानदा थींदी थी वञे हाणे जेको असां ॿियो आस्पेक्ट आहे एजुकेशन जो इहो त असांजो चयो क्वालिटेटिव आहे हींअर जेका बजट आहे सिंध जी तइलीम ते उहा हींअर 100 अरब जेका आहे उहा सिंध जी जेका बजट आहे ऐं उन में जेके 12 अरब आहिनि जेके चवंदा आहिनि एनुअल डेवलपमेंट कॉस्ट उहा माना नवां स्कूल ठाहींदा नई इमारत ठहंदी या नवां जेके एक्सपेंडिचर थींदा उहे 12 अरब आहिनि त मिलाए करे जेका हींअर सिंध जी तइलीम जी बजट आहे उहा 130 अरब रुपया आहे 130 अरब रुपया माना तव्हां तस्वर कयो त सिंध गवर्नमेंट जी जेका टोटल बजट आहे उहा 616 या 617 अरब रुपया आहे त उन में जेको टोटल हिन जो शेयर ठहे थो 100% जे हिसाब सां सिंध गवर्नमेंट जो एजुकेशन जो उहो 81% आहे 81% माना सिंध हुकूमत जी बजट जो सिंध जी तालीम ते ख़र्च थिए थो ऐं उहे पैसा जेके काॾे था वञनि कीअं था थियनि उहो तव्हां असां सभिनी जे लाइ हिकिड़ो सवालिया निशान आहे गणती जी हिकिड़ी जेका आहे असांजे लाइ ॻाल्हि आहे त असांजे माण्हुनि जे लाइ तरक़ी जे लाइ बहितरी जे लाइ मुख़्तसिर ॼाण जे लाइ जेको पैसो आहे उहो ज़ाया थो वञे व्यस्त थो वञे ऐं जेका कॉन्फ्रेंस फाइनल कई हुई उन में सेक्रेटरी एजुकेशन अन रिकॉर्ड चयो हुयो त जेका मुंहिंजी बजेट आहे उन मां 30 खां 40 अरब रुपया सालियाना गोश्त एबसेंट ऐं अहिड़नि उस्तादनि ते ज़ाया था थियनि जेके स्कूलनि में अचनि ई कोन था, जेको हिकिड़ो तमामु वॾो चैलेंज आहे। त हाणे जेको इन खां अलावा इहे त असांजा सिधा सिधा जेके आहिनि इशूज़ आहिनि, असां चऊं था त उन में जेको आहे ॿारनि खे हीअ शयूं थियणु घुरिजनि, पर ॿियो जेको वॾो इशू आहे जेको सिंध जे शनाख़्त सां सिंध जी तारीख़ सां लाॻापियल आहे उहो इहो आहे त ॿार स्कूल में पढ़े छा थो, तालीम कहिड़ी थो वठे। मां हाणे हिकिड़ो तव्हां मिसाल शेयर कयां, कुझु ॾींहं पहिरीं मां कराची जे ओरंगी ऐं लांडी इलाइक़नि में मां स्कूल विज़िट कया, गवर्नमेंट जा स्कूल हुया ऐं गर्ल्स स्कूल विज़िट कया। तव्हां हैरान थी वेंदो त हुते अटेंडेंस फुल हुजे, टीचर बि सभु हुजनि, लांडी ऐं कोरंगी जेके शहर जा इलाइक़ा आहिनि जिन में चयो थो वञे त शहरी हुकूमत जी गवर्नेंस बहितर आहे। त मां इन करे तव्हां सां एग्ज़ाम्पल रियल एग्ज़ाम्पल शेयर थो कयां। आमतौर ते असां वटि तस्वर आहे त ॿाहिरि में शायदि हशर ख़राबु आहे, शहर में चङो आहे। त हिते इन्हनि सिंध स्कूलनि में हिकिड़े स्कूल में बि पखो कोन हुयो, दरी कोन हुई, दर कोन हुयो। हुन तव्हां तस्वर कयो त शहर कराची जेको मेट्रोपोलिटन सिटी आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में जेको आहे अधु कलाक कलाक जे अंदरि सेक्रेटरी मिनिस्टर पंहिंजी मर्ज़ी ते केॾी महिल विज़िट करणु चाहे करे थो सघे। हिते इहो हाल हुजे हिते मां हुतां जी जेका आहे धीअ हूंदी आहे माई उन सां हाल अहिवाल कया, हुन चयो त असांजे स्कूल में चोरी आहे ऐं चोरी जे करे सभु शयूं थियनि थियूं ऐं हीअ आहे। त चवण जो मक़सदु जेको इहो आहे त वराड़ी हुजे चाहे शहर हुजे, पर सिंध जी तालीम जी हालति ओड़ी आहे जेका 19वीं जे फ़र्क़ सां तक़रीबन साॻी आहे, जेका तबाह थींदी थी वञे ऐं तबाह थिए पई थी। हाणे इन जे नतीजे में छा थियो आहे, जेको तव्हांजे लाइ असांजे लाइ सभिनी जे लाइ तमामु सभु खां वॾो सीरियस इशू इहो आहे त हिन तइलीम जे निज़ाम जे करे हिकिड़ा प्राइवेट सेक्टर जा 8-10 मुख़्तलिफ़ टाइप क़िस्म जा स्कूल खुली विया आहिनि। हिकिड़ा कम्यूनिटी स्कूल आहिनि, हिकिड़ा एलीट स्कूल आहिनि जीअं ग्रामर स्कूल आहे, डेवी स्कूल आहे, डिकन हाउस स्कूल आहे, माना अहिड़े क़िस्म जा एलीट स्कूल आहिनि। उन खां पोइ कम्यूनिटी स्कूल आहिनि, उन खां पोइ लो कास्ट प्राइवेट स्कूल आहिनि। हाणे इहे सिर्फ़ु स्कूल न आहिनि, इहे समाजी तबक़ाती सिस्टम खे मज़बूत करण जा ज़रिया आहिनि। जेको जंहिं समाजी माना ढाके ते बीठो आहे उहो ॼणो उते ई बंदि थी थो वञे, उते ई उहो जेको आहे न कन्फाइन थी थो वञे। त जेको थीम आहे उहो इहो आहे त सोशल स्टार्टिफिकेशन एजुकेशन थी थिए या रिफोर्स थी थिए या परपेचुएट थी थिए, कंहिं हद ताईं जेकॾहिं मां चवां इहा एजुकेशन अपार ठाहे था त हिकिड़नि माण्हुनि खे तव्हां हिकिड़ी बहितरीन एजुकेशन ॾियो, ॿियनि खे तव्हां ॾेई न सघो ऐं हुननि खे ॾियो त हुनजी जेका आहे मयार न हुजनि। त हीअ हिकिड़ो समाज में हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी अनबराबरी जा बुनियाद मज़बूत थी रहिया आहिनि, जेके अॻिते हली तव्हांजे लाइ असांजे लाइ सभिनी जे लाइ हिकिड़ा जेके आहिनि ख़तरनाक साबित थींदा। जेके एतिरी सोसाइटी में अनबराबरी थी वेंदी त उहा सभिनी खे न इक्वल अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं ऐं समाज में रिज़ेंटमेंट थींदी, क्राइम वधंदो, इहे हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा फैक्टर्स आहिनि जिन्हनि खे ॾिसण जी करण जी ज़रूरत आहे। ऐं जेके हीअ ॻाल्हि था कनि असांजे कॉन्स्टिट्यूशन जी, असांजे आइन जी, जंहिंमें सभिनी जी बराबरी जी ॻाल्हि आहे, त उनजी बि बुनियादी तौर ते वायोलेशन आहे। त असां वटि यूनिफॉर्म एजुकेशन सिस्टम कोन्हे को, यूनिफॉर्म एजुकेशन सिस्टम न हुजण जे करे इहे सॼी प्रॉब्लम थियनि था। पोइ त मुख़्तसिर हिकिड़ी मां ॿ टे ॻाल्हियूं कंदुसि, हुन खां पोइ छा सब्जेक्ट तमामु वास्ट आहे त मां चाहींदुसि तव्हांजा के पर्टिकुलर क्वेश्चन्स आहिनि या क्यूरीज़ आहिनि त पाण पोइ उनजे हिसाब सां ॻाल्हाईंदे। त उन में इहो आहे त हीअ जेका सिंध गवर्नमेंट आहे हींअर जेका हिन जी सूरत हाल आहे हिन खे इहो तय करिणो पवंदो त हिन जो किरदारु कहिड़ो हुजणु घुरिजे। हर कंहिं सर्विस डिलीवरी में हिन जी फेलियर आहे, सर्विस जेका बि ॾियनि था उहा हिकिड़ी त आहे कान, जेका आहे त हुनजो मयार कोन्हे को। त हाणे हिननि खे फ़ैसिलो करणु घुरिजे त हिननि खे सर्विस डिलीवरी में रहणु घुरिजे या न, जेकॾहिं न त हिननि वटि रेगुलेटरी रोल हुजणु घुरिजे। उहो रेगुलेटरी रोल जेको आहे उहो कीअं ऐं कहिड़े नमूने बहितर करे था सघनि, हिन जे हवाले सां हिननि खे फ़ैसिलो करिणो पवंदो, डिसाइड करिणो पवंदो। अदरवाइज़ हीअ सभु शयूं आहिस्ते आहिस्ते हिननि जे हथनि मां निकिरी वेंदियूं। छाजे करे जी वही हिकड़ी ॻाल्हि आहे की जेको मामिलो आहे सिर्फ़ु सिंध ताईं बि महदूद कोन्हे को, सॼे पाकिस्तान जी इहा बुरी सूरत हाल आहे. मां हिकिड़ो मुख़्तसिर तव्हांखे मिसाल ॾींदुसि, उहो तव्हां उन मां पाण सम्झी सघो था त इन जी मसले जी गहराई ऐं नोयत कहिड़ी आहे. मिसाल जी ॻाल्हि आहे, 1951 में जेको पाकिस्तान जो लिटरेसी रेट हुयो उहो 16-18 सम कुझु समथिंग हुयो जेको आहे न. उन वक़्तु असांजी जेका शायदि मुंहिंजे ख़्याल में आबादी हुई उहा 33 मिलियन हुई, ऐं हींअर जेको असांजो लिटरेसी रेट आहे उहो 57% आहे, ऐं आबादी असांजी जेको आहे 80 मिलियन आहे. के चवनि था 200 मिलियन आहे, त ठीकु आहे जेको असां 200 मिलियन बि चऊं, त तव्हां ॾिसो त इन पीरियड 51 खां ईंदे हिन महिल ताईं जेका असांजी लिटरेसी रेट जी ग्रोथ आहे उहा मुश्किल सां 1% आहे, 1 या 1.5% आहे. ऐं जेका असांजी आबादी जी ग्रोथ आहे जहिड़ी तेज़ी सां असांजी हिते आबादी वधे थी, ओॾी तेज़ी सां असांजी सिंध में या मुल्क जी जेका लिटरेसी जी शरह आहे उन में इज़ाफ़ो नथो थिए. त नतीजे में छा थो थिए त तव्हांजी वधि में वधि आबादी जेका आहे उहा अनपढ़ियल या जेका आहे तइलीम खां जेका तइलीम वठे थी उहा अहिड़े क़िस्म जी तइलीम आहे. त हिकिड़ो वॾो जेको आहे समाजी मसलो पैदा थींदो थो वञे, जेको ॾींहों ॾींहुं गहराई कंदो थो वञे. जेके हींअर मदरसनि जे लॻण जो जेको सबबु आहे उहो इहो बि आहे हिकिड़ो त असांजो जेको स्टेट जो एजुकेशन सिस्टम फेल थी चुको आहे. हाणे इनखे जेतिरे ताईं असां बहितर नथा कयूं, उनखे बहाल नथा कयूं, तेतिरे ताईं हीउ मामिलो असां सभिनी जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे. त इहे हिकिड़ा मुंहिंजा मुख़्तसिर जेके ख़्याल आहिनि, ऐं मां चाहींदुसि त हाणे तव्हांजे तरफ़ां जेकॾहिं को सुवाल हूंदो त उहो वधीक वधीक बहितर हूंदो.
त पोइ न मां तव्हांखे चवां त तव्हां थोरो उन अगरि तव्हां उन ते थोरो सोल्यूशन्स ते बि थोरो ॻाल्हायो न, त तव्हां छा था सम्झो छा करणु खपे? इहो जनरल हूअं ई सुवाल हूंदो.
टे चार सोल्यूशन आहिनि. ॾिसो हिकिड़ी शयूं त कुझु शयुनि में असांखे हिकिड़ी जनरल तौर ते हिकिड़ी आदत थी वई आहे त जेके सादियूं सिंपल शयूं आहिनि असां उन्हनि खे कॉम्प्लीकेट था कयूं. हिकिड़ो उस्तादु आहे जेको पघार खणे थो, जेको स्कूल में पोस्ट थियल आहे उहो उहो जेको स्कूल ताईं उनखे पहुचाइण में ऐं सोल्यूशन कहिड़ो हुजे. सभ खां पहिरीं सोल्यूशन इहो आहे त जेको बि तव्हांजे सिंध जा 23 जेके डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर आहिनि, सिंपल गवर्नेंस जो इशू आहे, त उन्हनि खे तव्हां मेरिट ते तव्हां अपॉइंट कयो ऐं उन्हनि खे एम्पावर कयो, उन्हनि खे इख़्तियार ॾियो. तव्हांजे इलाइक़े में डिस्ट्रिक्ट में तालुके में उहो वरी फर्दर उनजो जेको आहे न दीवार थिए एम्पावरमेंट जेको आहे न उहा डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खां पोइ तालुका ऑफिसर थिए, तालुके खां पोइ सुपरवाइज़र थिए, सुपरवाइज़र खां पोइ हेड मास्टर ताईं अचे. त जेको बि तव्हांजे हेठां आहे उते जेकर को बि स्कूल बंदि हूंदो त उहो उनजो ज़िमेवार हूंदो. कंहिंजी बि सिफ़ारिश कोन ॿुधंदासीं, कंहिंजी बि का ॻाल्हि कोन कंदासीं. मीन्स के हे जेको बुनियादी तौर ते पोलिटिसाइज़ेशन ऑफ एजुकेशन आहे न, इहा शइ ख़तमु करण लाइ इहा शइ करणी पवंदी त तव्हांखे जेके इहे 23 ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते इख़्तियार ॾेई उन्हनि खे तव्हां ॾिसो ऐं उन्हनि जी तव्हां अकाउंटेबिलिटी कयो. उन्हनि खे मेरिट ते रखो, उन्हनि खे चई छॾियो तव्हां जेको वणे जीअं वणे वञी तव्हां कयो. असां तव्हांजे इलाइक़े में जेकॾहिं हिकिड़ो स्कूल बि फेल निकितो या जेको आहे हिकिड़ो स्कूल बि बंदि निकितो त उन जा तव्हां ज़िमेवार आहियो. तव्हां ॾिसो यकीन कयो त तव्हांजी जेको मसलो आहे ईंदड़ ॿिनि टिनि सालनि में 50% खां वधीक हल थी वेंदो. नंबर ॿियो जेको असांजो इशू आहे जेको मां हिते पंहिंजे असांजो जेको इज़त माप जेको पंहिंजे मिसाल खड़ो साहिब मिनिस्टर आहे जंहिंखां मूं सुवाल बि कयो, एजाज़ साहिब हिते असांजो वेठो आहे हुनखे यादि हूंदो त 18 तरमीम खे पीपल्स पार्टी पंहिंजी तमामु वॾी कामयाबी थी सम्झे. 18 तरमीम खां पोइ जेको हिननि खे एजुकेशन जा जेके फंक्शन्स आहिनि उहे सूबनि में मुंतक़िल थिया आहिनि, दिवाल थिया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो वॾो फंक्शन जेको आहे उहो करिकुलम जो आहे. त तव्हां हैरान थी वेंदो कि सिंध हुकूमत 2010 में जेको 18 तरमीम आई आहे ऐं हिन महिल ताईं सिंध हुकूमत करिकुलम जे हवाले सां का शइ न कई आहे. ऐं वॾी तव्हांखे माना हिकिड़ी वधीक हैरान कुन ॻाल्हि मां इहा तव्हांखे ॿुधायां त पंजाब हुकूमत करिकुलम डेवलपमेंट एक्ट आंदो आहे. पंजाब हुकूमत एक्ट आंदो आहे पंहिंजे सूबे में करिकुलम ते कमु करण जे लाइ, सिंध हुकूमत अञा ताईं कुझु न कयो आहे. पर तव्हां ॾिसो त असां सिर्फ़ु सियासी नारनि में अचूं था रखूं पर असुली हक़ीक़ी कमु करण में नथा रखूं. हींअर जेको सिंध में जीअं असांखे तइलीम जी ज़रूरत आहे उहा इहा हुजणु घुरिजे त ॿार खे असां काग्निटिव डेवलपमेंट स्किल्स माना हुनजी जेका नॉलेज हुजे हुनखे स्किल्स ॾिजनि, एनालिटिकल थिंकिंग ॾिजे, पर हुनखे असां इंडॉक्ट्रिनेट न कयूं, हिनखे कंहिं मखसूस नज़रियाते छा त हुनजी ज़हन जी जेका आहे न इंडॉक्ट्रिनेशन न कयूं। प्रॉब्लम हिते छा आहे त असांजो जेको करिकुलम आहे हुन में हेठि कंटेंट आहे, ऐं उहे जेके शयूं आहिनि टेक्स्ट बुक्स में हिननि सभिनी खे अलॻि करणु घुरिजे। ऐं हींअर जेका सिंधन चवे थी त असां हिन वटि हिकिड़ो थोरो डिफरेंस इहो आहे त करिकुलम ऐं टेक्स्ट बुक्स में मुंहिंजे ख़्याल में घणा दोस्त सम्झ में आहे त डिफरेंस छा आहे त हींअर जेके सिंध गवर्मेंट वटि किताब आहिनि उहे 2002 जे करिकुलम जे तहत ठहियल आहिनि, ऐं जॾहिं त पंजाब वटि 2006 जे करिकुलम जे तहत ठहियल आहिनि। करिकुलम उहो आहे जेको अॻे ई वफ़ाकी करिकुलम हूंदो, हुननि पंहिंजो अञा न ठाहियो आहे। त सिंध हुकूमत तमामु घणो पोइते आहे, हाणे चवनि था त क्लास पहिरें खां क्लास पंजे ताईं हिते पंहिंजा टेक्स्ट बुक्स रिवाइज़ कंदा नए करिकुलम जे बुनियाद ते। त मुंहिंजो जेको पहिरीं जेका मुंहिंजी सजेशन आहे त तव्हां पंहिंजे ऑफिसरनि खे बाख़्तियार कयो, नंबर ॿियो तव्हां जेके करिकुलम जा इख़्तियार तव्हांखे मिलिया आहिनि पंहिंजी तरमीम खां पोइ हिकदमि हुनजे हवाले सां तव्हां पंहिंजो सिस्टम ठाहे हुननि खे इम्प्लीमेंट कयो। ऐं सिंध में तव्हां सिंध में जिन्हनि तारीख़ ताईं असांजा जेके तारीख़ी समाजी ॿिया जेके पहलू आहिनि हुननि ते ध्यानु न ॾिनो वियो आहे, उन्हनि ते ध्यानु ॾेई उन्हनि खे उजागर कयो, जीअं असांजी पंहिंजी अलॻि शनाख़्त क़ाइमु रहे। त हिकिड़ो त इहो शइ आहे। नंबर ॿियो इहो आहे त तव्हां वटि हींअर जेका सूरत आल आहे उहा इहा आहे त तव्हांजा 50% ॿार जेके आहिनि स्कूलनि में आहिनि तक़रीबन 50% आउट ऑफ स्कूल आहिनि। ऐं हींअर सिंध हुकूमत 130 अरब ख़र्च थी करे जेको तक़रीबन 31% सिंध हुकूमत जी ओवरऑल बजेट जो आहे, त जेके 50% ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे स्कूलनि में आणींदा त हिननि खे नवां स्कूल खपंदा, नवां उस्ताद खपंदा, नओं इंफ्रास्ट्रक्चर खपंदो, नवां जेके हिननि खे ऑफिसर खपंदा। यकीन हिननि खे इहो सॼो जेको ख़र्चु आहे उहो ॾीणो करिणो पवंदो। जेकॾहिं अॼु 30 अरब आहिनि त ॿिए माना हिननि खे 100% इंक्रीज़ करे 260 अरब ख़र्चु करिणा पवंदा, जेको तक़रीबन 41-42% वञी सिंध हुकूमत जी बजेट जो थींदो, जेको इहे करे कोन था सघनि। त नतीजे में छा कंदा हिननि खे जेको आहे हिकिड़ो बहितरीन पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो को मैकेनिज़म आणणो पवंदो। हुननि जो एक्ट आहे, हुन एक्ट ते मूं लिखियो बि आहे, हुन ते ॻाल्हायो बि आहे। उहो एक्ट जेको आहे उहो इंफ्रास्ट्रक्चर रिलेटेड आहे, जीअं मीरपुर खां हैदराबाद जो रोड आहे, अहिड़े क़िस्म जो आहे, सर्विस जे हवाले सां हुन जेको जेको न कयो। त उनमें एक्ट खे जेको आहे बहितर नमूने रिवाइज़ करे उहा शइ कनि, हुन में नियाणियुनि जी तइलीम ते ध्यानु ॾियनि, उस्तादनि जी जेका मयार आहे उन्हनि खे बहितर करे। इहे हिकिड़ियूं सजेशन्स आहिनि, पर मसइलो इहो कहिड़े तरीक़े सां कनि उहो हिकिड़ो चैलेंज आहे जेको अॼु ताईं असांखे साम्हूं नज़र अचे थो, हिते कुझु करे कोन था सघनि।
ठीकु आहे, सो ठीकु आहे साईं, पोइ लेट्स ओपन द Q&A। अदा तव्हां सभु म्यूट आहियो, *6 सां अनम्यूट थींदो। सो पंहिंजो नालो ॿुधाए असगर साईं खां पुछो सवाल जेको हुजेव, प्लीज़ थोरो मुख़्तसिर कजो सवाल, ताकि सभिनी खे मौको मिले।
मुख़्तसिर केॾो थी सघे, तव्हां हेॾो वॾो मौज़ू जेको कयो आहे, सवाल असां कोशिशि
कंदासीं। सवाल खे मुख़्तसिर कजो, बसि ओपिनियन थोरो घटि कजो, इहो मुंहिंजो रिक्वेस्ट आहे। प्लीज़
ॾींदो त पोइ त नंढो करे सघिजे थो, बाक़ी हूअं मुश्किल आहे। ऐं पंहिंजो साईं जेके सवाल उथारिया आहिनि उन ते ई असांजा वरी राया बि आहिनि, ख़्याल बि आहिनि। अगरि चाहो त मां पहिरें शुरू कयां।
हा भले, तव्हां नालो ॿुधायो साईं।
मज़र रहमण साईं,
ठीकु थी। मज़र साहब साईं कैनेडा मां थो ॻाल्हाए, कैलगरी मां। पुछो साईं।
हा साईं, ऐं अर्ज़ु इहो आहे तव्हां जेको तव्हां इहा सॼी कारवाई या सूरत हाल बयान कई आहे उहा थुले लेखे असांखे ख़बर आहे, पर टेक्निकल शयूं वधीक तव्हांखे ख़बर आहिनि। ऐं उन में ज़ारा असांजो मुआशिरो, असांजी सियासत, उहे सभु इन्वॉल्व आहे। ऐं उन में जेको करप्शन जी जेके जॻह तव्हां ॻाल्हि करे वियो, 40 अरब रुपया 120 मां अगरि वञनि था त 35% आहे, त उहो बि उनमें इन्वॉल्व आहे। इहे ई उस्ताद, इहे ई जेके माण्हू आहिनि, से ख़ुदि असांजी जेकी रूलिंग पार्टी आहे उन जे सियासत जो ऐं उनजे हुकुमरान हुजण जो सबब बि आहिनि। त हाणे उहे उन्हनि हुकूमत खां तॾहिं तव्हां मुतालबो कयो था त तव्हां हीअं कयो या हूअं कयो या क्वालिटी वधायो, त इहा हिकिड़ी ॻाल्हि अवल त मूंखे सम्झ में कोन थी अचे। तव्हां इन ते कॉमेंट कयो त भला इहो जेको कुझु जंहिं तरीक़े सां गवर्नमेंट सिंध मेंटेन थी करे, उहो छा इरादतनि त ईअं कोन थी करे, इंटेंशनल त ईअं कोन्हे, छो जो हुननि जो हिन वक़्तु उहो सम्झी विया आहिनि त जेतिरा ॿार पढ़ी वेंदा, जेतिरा फरहान सूमरा थी वेंदा, उहे असांखे त वोट कोन ॾींदा। तंहिंजे करे इहो छा इहो इंटेंशनल कोन्हे, इहो सवालु नंबर मुंहिंजो हिकिड़ो आहे। ॿियो सवालु आख़िरि में चयो या हींअर मां तव्हांखां पुछी सघां, जेका तव्हां पब्लिक प्राइवेट वारी ॻाल्हि कई, उन ते मुंहिंजो हिकिड़ो रायो आहे, उहो शायदि मां पोइ पुछी
वठंदुसि। हा पोइ साईं, हा इनखे इहो जवाबु ॾियो अगरि हिन पहिरें सवाल जो।
सर पहिरीं ॻाल्हि त मां इहो चवंदुसि त इहो माना कंहिं मूंखे नथो लॻे त इहो को इंटेंशनल या ॼाणे वारो आहे। जेतिरो ॼाणे वाणे त आहे त हिनजो हिकिड़ो सवलो तरीक़ो आहे हिनखे तब्दील करण जो। हिकिड़ा माण्हू आमतौर ते हिकिड़ो लफ़्ज़ पोलिटिकल टर्म इस्तेमालु कंदा आहिनि, हुनखे चवंदा आहिनि पोलिटिकल विल। पर मां चवां थो पोलिटिकल विल काफ़ी कान्हे, का पोलिटिकल कंपल्शन हुजे। जॾहिं हिननि ते अवाम मां माण्हुनि मां प्रेशर ईंदो, कंपल्शन हिननि खे माना माण्हू हिननि दुनिया ते चेक करणु लॻंदा त तव्हां जेकॾहिं असांजे स्कूल में ॻोठ में इस्पताल स्कूल बंदि हूंदा त असां तव्हांखे वोट न ॾींदासीं, त केतिरे ताईं इहो मामिलो कोन थींदो। त मां चवां थो इंटेंशन खां वधीक हींअर मामिलो इहो आहे, हिननि जो को पुछणो कोन्हे को, हिननि जी का अकाउंटेबिलिटी कान्हे का, तंहिंजे करे इहो मामिलो वधीक थी थो ख़राबु थियो कोन्हे। हिननि जो जेकॾहिं पुछणो पिणु शुरू करे न अवाम माण्हू हिन खां इंटेंशन बि जेकॾहिं आहिनि बि सही त उहे इंटेंशन हिन जा बि तब्दील कराए सघनि था, पंहिंजी सूरत हाल जेका आहिनि मजबूर करे सघनि था। त तव्हां अॼु जेको माण्हुनि सां कयो था उहो सुभाणे जेको आहे करण जे लाइ ई कुझु न करे सघंदा। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त सोशल डिटरेंस, सोशल डिटरेंस जेतिरे ताईं असां पैदा न कंदासीं तेतिरे ताईं ई उहे कंदा रहंदा ऐं कंटिन्यू कंदा रहंदा, किथे बि कोन बीहंदासीं। पर जेतिरे ताईं असां सोशल डिटरेंस न कंदासीं केतिरे ताईं कंटिन्यू रहंदो। असां कानून कहिड़ा बणियूं, असां सर्विसूं कहिड़ियूं बणियूं, असां एजुकेशन रिफॉर्म कहिड़ा बणियूं, जेतिरे ताईं सोशल डिफरेंस न आहे, जेतिरे ताईं माण्हू पंहिंजे तौर ते इहो अहद नथा कनि त हिननि मामलनि ते असां ज़ीरो टॉलरेंस कंदासीं, तेतिरे ताईं हिननि खे छा हिननि जे मथे मगे में सूरु कोन्हे को। मां तव्हांखे हिकु नंढिड़ो मिसाल ॾियां मदर साहिबु, हाणे तालीम खाते में हेठे लेवल ते जेको सुपरवाइज़र आहे या हेतिरे हद ताईं जेको उस्तादु आहे उहो पंहिंजे ॿार खे बि सरकारी स्कूल में नथो पढ़ाए, पब्लिक स्कूल में नथो पढ़ाए, स्टेट स्कूल में नथो पढ़ाए, उहो प्राइवेट स्कूल में थो पढ़ाए। नतीजे में हिननि जे कंहिं बि क़िस्म जो हिन में सिस्टम में स्टेक न रहियो आहे, स्टेक जॾहिं न आहे हिननि जो त हिननि जी जेका आहे न ज़बानी कलामी त परेशानी आहे, जेके लिप सर्विस चइबो आहे, बाक़ी असुल में हिननि खे का परेशानी कान थी थिए। सभिनी जा ॿार प्राइवेट स्कूलनि में आहिनि, सभिनी जा ॿार ज़बरदस्त नमूने पढ़नि था, हुननि जे घर में बि जेका तालीम था ॾियनि, हुननि खे जेका ॿाहिरि बि मोकिलनि था, एतिरी ताईं आउट ऑफ कंट्री हुन जा ॿार आहिनि। त हाणे जेको मरे थो उहो ग़रीब जो ॿारु आहे, हाणे हुन ग़रीब जे ॿार खे माना कीअं बि हुनखे खणी अचिजे जेको वीचारो पंहिंजे मुसलसल तकलीफ़ में सूरनि में आहे। जेको आहे इहा हिकिड़ी माना बुनियादी तौर ते ॻाल्हि आहे जो हाणे कीअं कहिड़ा माण्हू अचनि जेके हुननि जे लाइ जेको आहिनि कमु कनि।
जेका मुंहिंजी पॉलिटिकल फिलासफी आहे 100% तव्हां उहा ई ॻाल्हि पिया कयो, हिन लाइ समाज जी सियासी इनकलाब जी ज़रूरत आहे बुनियादी तौर ते, इहा सॼी चेंज थिए शइ।
ठीकु साईं एजाज़ साहिबु, हिकिड़ो मिंट मूंखे ॾिजो, मां थोरी भाउ परस्ती थो कयां, आसिम खे हिकु सवालु ॾियां, पोइ मां तव्हांखे ॾियां थो, नाराज़ न थिजो। आसिम काग़ज़ी कैलगरी कैनेडा मां ॻाल्हायां पियो। हिकिड़ो तव्हां जेके अंग अखर जेके ॿुधाया उहे तव्हां शेयर कया हूंदा यकीन, ऐं हुकूमती जेके बि इदारा आहिनि, जेका असांजी पोलिटिकल लीडरशिप आहे जेका गुज़िश्ता 5-6 सालनि खां आहे इक़्तदार में, ऐं उन्हनि जा पंहिंजो बि एपरेटस आहे जेके इन्हनि अंग नखरनि खे विथ सम वेरिएशन उहो ॼाणे थी। तव्हांजी जेका हिन वक़्तु ताईं इंटरेक्शन आहे उन में तव्हांजी फीलिंग छा आहे त उन्हनि जी जेका willingness in terms of actually implementing the suggestion that they have been getting from you, from their own apparatus, the unme have you felt any change after all this hue and cry?
Well, I would say no.
अच्छा ठीकु,
हिकिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके रियल तौर ते चेंजिस आणे शयुनि खे बहितर कबो आहे, हिकिड़ी अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेका शयूं प्रिटेंड कबो आहे त असां कुझु कयूं था ऐं हक़ीक़त में कुझु कबो कोन्हे को। मिसाल जे तौर ते हिन महिल जेके बि उस्ताद स्कूलनि में नथा वञनि, इहे हुननि जी लिस्ट छो नथा पधरी कनि, हर ॻोठ में हर डिस्ट्रिक्ट में हुननि जी लिस्ट पधरी कनि त हीअ उस्ताद आहिनि जेके असांजा स्कूल में नथा वञनि।
थैंक यू साईं एजाज़ साहब।
साईं सलाम अलैकुम।
हाणे जेको अदा मज़हर जेका ॻाल्हि कई या अक्सर जेका ॻाल्हि कई आहे हुनसां बिल्कुलु मञा थो ई हक़ीक़तूं ई आहिनि, पर ट्रेजिडी आहे त असीं हिकिड़ी नारा परस्त क़ौम थी आया आहियूं, असांजी गवर्नमेंट नारा थी हणे ऐं असांजी सिविल सोसाइटी नारा थी हणे. Problem is not only governance, the problem I, we know it, everybody knows the problem of governance, but it's a failure of civil society, complete collapse of civil society. Kain bhi muashire mein tawhan hiye ta 134 arab budget aaye ta 500 arab kare chadyo, jes tai kujh kon thindo jes tai asan ji mutaharik civil society hoje, not at the provincial level tai mathe thi na, but tehsil level tai asan ke activate karno pando panji civil society ke, te jeki school jeki aen ta asan ja tehsil level tai aen ya union council level tai unan ji jes tai asin unan ji as a watchdog thi kam na kanda asin, tawa ketra pa paisa an me vijando, it will be a total failure. जो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जेको जेको कॉन्सेप्ट आहे उहो एक्चुअली दिस इज़ एग्ज़ैक्टली वॉट इट इज़ दैट भई इट विल बी इन्वॉल्वमेंट ऑफ अ सिविल सोसाइटी दे विल स्कूल त गवर्नमेंट जा हूंदा मास्टर ऑफ गवर्नमेंट जा हूंदा बट वी आर गोइंग टू मॉनिटर देम दैट्स वॉट इज़ अ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सो आई थिंक इहो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तॾहिं कामयाबु वेंदी सही माना में असांजे तहसील ऐं यूनियन काउंसिल लेवल ताईं असीं पंहिंजा ग्रुप जेके जिन ॻोठनि मां असीं पढ़ी आया आहियूं असीं पंहिंजे स्कूलनि जी मालिकी न कंदासीं इहो वेही असीं मुतालबा कंदासीं त गवर्नमेंट जी हिन जी मालिकी करे त गवर्नमेंटूं ईंदियूं वेंदियूं रहियूं आहिनि इहे कामोरा जेके आहिनि उहे ईंदा वेंदा पर असांजी पंहिंजो जेको ॻोठु हूंदो उहो उते ई हूंदो असीं ॻोठ वारा पंहिंजे स्कूल जी परगोर न कंदा त तव्हां केतिरा पैसा विझंदो केतिरियूं बि ॻाल्हियूं कंदो इहे सभु अजायूं आहिनि ऐं ॿी वरी ॻाल्हि त उहो कंहिं चयो त भई जेको पाकिस्तान ठहियो कूड़नि क्लेमनि ते ख़तमु थियो ख़तमु थींदो कूड़ियुनि डिग्रियुनि ते त इहे जेके बि मास्तर असां रखिया आहिनि इहे डिग्रियूं त सभई कूड़ियूं डिग्रियूं आहिनि हिननि जूं सभई कूड़ियूं डिग्रियूं अथव हिन जूं ऐं ॿियो लेट्स स्टॉप सिंध खे तबाह कालाबाग डैम कोन कंदो सिंध खे तबाह कंदे तइलीम लेट्स टेक तइलीम एज़ अ एमरजेंसी इशू उन में सभई सॼी सिविल सोसाइटी जा माण्हू वेही करे वीचार कयूं ऐं इहो पंहिंजे यूनियन काउंसिल लेवल ताईं पंहिंजूं कमेटियूं न ठाहींदासीं त ॿिया सभु जेके तरीक़ा आहिनि उहे नाकाम वेंदा मुंहिंजे नज़र में.
हा त मां सम्झां थो साईं ॿिए लफ़्ज़नि में इहो बि चयो
जवाब
हा न मां इहो थो चवां त अगरि लाइ मुंहिंजो बि हिकिड़ो सभु इन ई सिलसिले में आहे त सिविल सोसाइटी ऐं हिते जेकी डायस्पोरा वेठी आहे उहो छा था करे सघनि.
मां उन ते पंहिंजो अचां थो. मां हिकिड़ी जेका सही ॻाल्हि थो करे उहा सही ॻाल्हि आहे त जेका सिविल सोसाइटी आहे उहा उन ते वॉचडॉग जो रोल प्ले करे पर वॉचडॉग जो रोल कीअं प्ले थींदो उन्हनि जो इख़्तियारात छा हूंदा तव्हां सानाजी कॉन्फ्रेंस में ॾिसो तॾहिं हुन में हिकिड़ी कमेटी प्रपोज़ कई जंहिंमें गॾु बि शामिलु हुजनि इन वक़्त ते उहा जेको क़रारदाद हुई उहा हिननि पास थियण न ॾिनी छाकाणि त हुनखे ख़बर हुई त जॾहिं जज हुन में शामिलु थी विया आहिनि हीअ जेके असांजी शयूं आहिनि उहे असांजे कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी वेंदियूं त मां हिकिड़ो विदम सिस्टम हिकिड़ो सजेशन ॾींदुसि एजाज़ साहब चवण जी ॻाल्हि सां रिलेटेड बरतानिया में सही हिकिड़ो इंडिपेंडेंट मॉनिटरिंग इंस्टीट्यूशन ठहियलु आहे ऑफ स्टेट जे नाले सां जेको आहे उहो ऑफ स्टेट जेको इदारो आहे उहो कंहिं जे कंट्रोल में कोन हूंदो आहे उहो स्कूल में पढ़णु ईंदो आहे स्कूल जी असेसमेंट कंदो आहे टीचर खे ॾिसंदो आहे उन जी जेका आहिनि क्वालिटी रिव्यू कंदो आहे ऐं हुनजी रिपोर्ट जमा कराईंदो आहे त असांखे हींअर हिकिड़ो इंडिपेंडेंट मॉनिटरिंग इंस्टीट्यूशन हुजे जेको इन्हनि सभिनी मामलनि ते नज़र रखे ऐं उहो हिकिड़ी पंहिंजी रिपोर्ट जनरेट करे हर टे महीने उन जे बुनियाद ते असां फैसलो करे सघूं था असां उन ते एक्शन करे सघूं था ऐं उन खां पोइ ई असां जेको आहे बहितर नमूने हिन हिकु थोरो घणो मुंहिंजो इहो आहे इंप्लीमेंटरी चेंजिस ईंदियूं असां जेको आहे रेवोल्यूशन त कोन था हणी सघूं पर हिकिड़ी जेका इंप्लीमेंटल चेंज आहे अॼु असांजा जेकर 5,000 स्कूल बंदि आहिनि छहनि महीननि में उहे जेकॾहिं 3,000 थी वञनि ऐं साल में उहे जेके आहिनि 10,000 बंदि थी वञनि ईंदड़ साल जेको आहे बिल्कुलु हिकिड़ो स्कूल बि बंदि न हुजे त इन एतिरो सां जेकॾहिं स्लोली ग्रेजुअली वधंदासीं त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी बहितरी अची सघे थी पर मसइलो वरी छा कयूं जेका तव्हां ॻाल्हि पिया कयो त मूंखे जेका
कॉन्फ्रेंस में उहो आसिम साहब जेको हिन जो सिंध बार काउंसिल जनरल सेक्रेटरी ही एक्चुअली हिकिड़ो चैलेंज कयो सिंधी सिविल सोसाइटी खे इहो चयो वई त बाबा तव्हां सिंधी सिविल सोसाइटी मां चवां त असांखे अची ॿुधायो त कहिड़ा स्कूल बंदि आहिनि, कहिड़ा मास्तर नथा अचनि, असां तव्हांजा केस मुफ़्त में विढ़ंदासीं. इट्स अ क्राइम त हेसि ताईं सिंधी सिविल सोसाइटी इन महीने में हा साईं
मां हिकिड़ो वार बि चयां साहिबु, हाणे हू हिकिड़ी जेका आहे न जनरल ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पर जॾहिं असां हुनजी डिटेल्स में निटीग्रिटीज़ में ईंदासीं न डेवलपिंग डिटेल्स. हाणे जेको एक्ट पास कयो आहे जेको आहे कंपलसरी एजुकेशन जो, राइट टू फ्री एंड कंपलसरी एजुकेशन, हुन में तव्हांखे ख़बर आहे त जेको माण्हू पंहिंजे ॿार खे स्कूल न मोकिलींदो आहे, जेके वालदेन, हुन ते दंड किथो आहे, हुन ते 50,000 दंड आहे, 50,000 फाइन आहे. हिकिड़ो माण्हू जेके पंहिंजे ॿार खे स्कूल नथो मोकिले सघे, ऐं सुभाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि थिए थी त स्कूल नथो वञे, त सभ खां पहिरीं हुन ते जेको जुर्मानो आहे वालदेन ते आहे. कानूनी जेके फैसिलिटियूं आहिनि सभ खां पहिरीं वालदेन खे बि ॾींदा, ऐं हुन खां पोइ ईंदा एजुकेशन डिपार्टमेंट ते, पोइ ईंदा सिंध हुकूमत ते, पोइ ईंदा रियासत ते. त माना हिकिड़ो चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे जेके हिते मुल्क में रोज़ जेके कतुनि था थियनि, जिन्हनि जिन्हनि जा कोर्टुनि फ़ैसिला ॾेई चुकियूं आहिनि, त हुननि खे फाइनूं अचणु घुरिजनि. उन्हनि ते एक्शन नथो थिए त असां हिननि कोर्टुनि ते बि घणो रिलाय नथा करे सघूं. ऑनेस्टली तव्हांजी जेका
हिकिड़ो हुननि ऑफर ॾिनी आहे हुन असांखे, लेट्स मेक एन अटेम्प्ट, मे बी इट इज़ नॉट गोइंग टू वर्क, थी सघे थो कमु करे, थी सघे हिकिड़ो डिटरेंट हूंदो आहे न कहिड़े अॻिले खे डपो जे मास्टर खे, भई चार मास्टर बदिलजी विया त अठ मास्टर ॿिया ईंदा स्कूल में.
बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि थी आहे त अटेम्प्ट थियो आहे, तव्हांखे सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो हुयो, ऐं हुन नोटिस खां पोइ हुननि डिस्ट्रिक्ट जजनि खे, सेशन जजनि खे चयो त तव्हां वञी स्कूलनि जी विज़िट कयो, ऐं तव्हां वञी ॾिसो त हुते केतिरा स्कूल बंदि आहिनि. हुनजे नतीजे में ॾह ॾाई टे सौ स्कूल खुलिया, 5 ॾींहं खुलिया, 10 ॾींहं खुलिया, वरी छाजा बंदि थी विया. अटेम्प्ट थियो आहे,
इन सिलसिले में एजाज़ साहब मुंहिंजी हिकिड़ो सलाह आहे तव्हां जेका ॻाल्हि कई आहे ॾाढी इंट्रेस्टिंग आहे, उन ते अमल करण लाइ मुंहिंजी नज़र में हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां हिते गौर कयो त जेको आहे सिंध गवर्नमेंट खां जिते थोरा घणा तव्हांजा हाणे वास्ता थी विया हूंदा या आहिनि, हुतां लिस्ट वठो सॼे सिंधियुनि जे, सिंध जे सभिनी स्कूलनि जी, साईं जो 50,000 आहिनि, उनजी एरिया ऐं ॻोठ सभु हुन में लिखियलु हूंदो, उनखे कंहिं तरीक़े सां तव्हां पब्लिश करायो विथ अपील टू जनरल पब्लिक त बाबा तव्हांजे इलाइक़े में ही तव्हांजा मास्तर आहिनि, ही तव्हांजा स्कूल आहिनि, अगरि उहे स्कूल बंदि आहिनि या मास्तर नथो अचे त असांखे तव्हां कॉन्टेक्ट कयो. पोइ हिकु नंढड़ी तव्हां कमेटी मुक़ररु कयो, तव्हांजे जेको बि तव्हां कुझु कयो पिया तव्हां हिन पंहिंजे हवाले सां, इहो फीडबैक वठो. इहो हिकिड़ो प्रैक्टिकल तरीक़ो हूंदो बि जंहिंखे तव्हां फर्दर फॉरवर्ड करे सघो था फॉर एनी लिटिगेशन, या तव्हां साईं ॻाल्हि थी त साईं को वकील साहिबु हुनखे अॻियां
वधाए. हा थैंक यू. मां हिकिड़ी ॿ सवाल मुंहिंजा आहिनि असगर. हिकिड़ो त इहो त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि नंबर में ॿुधायो, ॾिसण लाइ त ॾिसजे त ॾाढा वॾा नंबर आहिनि, पर ॿ चार हिकिड़ा मुंहिंजा पंहिंजा पर्सनल एक्स आहिनि ऐं कुझु ॿिया जेके मां पढ़ाई कई आहे उनमें बि इहो आहे त इलाही सारा एॾी बजट जे बावजूद बि दहां इहा थी थिए त बाबा तव्हांखे लॻे ईअं थो त इलाही वधीक बजट आहे, पर काफ़ी सारा स्कूल या डिस्ट्रिक्ट लेवल ते जेके फंड्स था पुॼनि उहे एतिरा हूंदा आहिनि जो रुगो मास्तरनि जूं पघारूं पूरी थियनि, माना उन में को बि फंडिंग नथी थिए. जीअं सादिका जो असां हिकु लेक्चर करायोसीं जंहिंमें उहा बि क्रिटिकली हुई मास्तरनि जे ख़िलाफ़ु, पर उन इहा बि उन्हनि जी भर खईं त बाबा फंडिंग इन हद ताईं आहे जो वाकई स्कूल जे प्रिंसिपल वटि या डीओ वटि एॾा पैसा कोन्हनि जो को का बि रिपेयर कराए सघे या इवन स्टेशनरी वठी सघे. हिकिड़ो इन ते मां तव्हां न मां तव्हांखे ॿई सवाल कयो वञा पोइ तव्हां वरी ॿई ॿुधाइजो. हा हिकिड़ो इहो आहे एस्पेक्ट त बाबा फंडिंग इन हद ताईं छो नथी पुॼे या उन लाइ छा कजे वधाइजे फंडिंग या न, हिकिड़ो इहो आहे. ॿियो इहो आहे त वरी हिकिड़ो एस्पेक्ट इहो आहे, मसलन मां पंहिंजी सिस्टर इन लॉ खां ॻाल्हायां पियो जेको ठठे जे हिकिड़े ॻोठ में पढ़ाईंदी आहे, उहा चए उहा डेली वेंदी आहे, उन्हनि वटि बि इहे मास्तरनि जा चकर, पर उहा इहो बि ॿुधाए त को 3-4 साल थी विया आहिनि जो उन्हनि जी छत किरी पई आहे, अधु स्कूल अहिड़ो आहे जंहिंमें उहो वेही नथा सघनि. पोइ अनफॉर्चुनेटली उन्हनि खे छा थो करिणो पए, छत किरण जे करे उहो क्लासिस हलाइनि था हिकिड़े वॾे हॉल में 9th ऐं 10th जा, उन में चई एॾो त गोड़ हूंदो आहे जे का शइ ॿुधण में न ईंदी आहे. वरी साईं बाकी कुछ क्लासेस अड़ा बे टे दर्जे जा जो हेडे सख्त सीए में जी हाँ भी ढी लहर आई सिंध में भी सीए की चे ओडे सख्त सीए में वरांडे में बार वेहारे वेठा हूं चे वो भी सीए में सड़दा असा भी सड़दा हाँ अलाय समझ में नहीं तो पढ़ा हूँ एडेस तो ये जो चैलेंजेस जैमें स्कूल मास्तर भी हैं बार भी हैं पर अनफॉर्चुनेटली उते इंफ्रास्ट्रक्चर जो इशूज इन स्टेशनरी जो इशूज इन गुर्बत जो इशूज उन बुधा थोड़ा साई असल में जो है फरहान साहब बुनियादी तौर
पर सिस्टम के समझो पवेम मूल जनरल गाल मां इन सां सिंध जर्मन कंसल्टेंट तौर ते रहियो आहियां हाँ हर हिकिड़ा एस एम सी जा फंड हूंदा आहिनि एस एम सी माना स्कूल मैनेजमेंट कमेटीज़ आहिनि जंहिंमें जेके प्राइमरी स्कूल आहे उन जे लाइ सालियाना 22,000 रुपया ईंदा आहिनि स्कूल जी मरमत जे लाइ घणा 22,000 रुपया जंहिंमें स्कूल खे रंग कराइणु दर भॼी पियो आहे त उन जो दर ठाराइणु जेको मिडिल स्कूल आहे उन जे लाइ सालियाना 50,000 ईंदो आहे 50,000 सालियाना ऐं जेको सेकेंडरी स्कूल आहे उनजे लाइ हर साल 1,00,000 रुपयो हूंदो आहे ऐं उनजी जेके आहिनि कमेटी ठहियल आहिनि उन्हनि जो जेको चेयरमैन हूंदो आहे उहो ॻोठाणो हूंदो आहे को चेयरमैन जेको स्कूल जो हेड मास्टर हूंदो आहे उन खां पोइ उनजी बॉडी ठहियल आहे हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो इनमें टेक्निकल इशू छा आहे छा थींदो आहे या बॉडी त ठही वेंदी आहे पर जेका एस एम सी जी जेका बुनियादी शइ आहे उहा आहे जनरल बॉडी जनरल बॉडी जी मीटिंग कोन थींदी आहे जंहिंमें सभु ॻोठाणा शामिल हुजनि सभु उहे माण्हू रेलेवेंट जंहिंजा वालदेन आहिनि उहे फ़ैसिला कनि उहा शइ न हूंदी आहे त नतीजे में मिलाए फिराए ई पैसा खाई वेंदा आहिनि तत्काल सलाह जिन जी ॻाल्हि सां मां डिसएग्री थो कयां त हिते पैसा कोन्हनि खे हाणे अचो त मेजर जेको रिपेयर जो कमु आहे जंहिंमें तव्हां ॿुधायो था त ॿार वेठा आहिनि पिया ऐं हिते जेको आहे सीउ लॻे थो या गर्मी लॻे थी या जेको आहे को ॿियो मामिलो आहे इनजे लाइ वर्क्स एंड सर्विसिस जो डिपार्टमेंट आहे गवर्नमेंट जो जेको मेजर क़िस्म जी जेका उन में रिनोवेशन रिपेयर या कंस्ट्रक्शन जो कमु आहे उहो वर्क्स एंड सर्विसिस जे तहत थींदो आहे सिंध हुकूमत जेके बि जेका मूं तव्हांखे ॿुधाई त 12 अरब हर साल रखंदी आहे उहो इन कम जे लाइ हूंदी आहे जेके 12 अरब मां मतिलबु पंज छह अरब इस्तेमालु कंदी आहे ॿिया लेफ्ट थींदा
आहिनि
त बुनियादी जेका बुनियादी जेका ॻाल्हि आहे मिसाल ॻाल्हि सिंध हुकूमत जी जेका गुज़िरियल साल टोटल एनुअल डेवलपमेंट बजट हुई उहा सिर्फ़ु 5-10 अरब हुई मूंखे एग्ज़ेक्ट फिगर यादि नथो पए पर एतिरी हुई तव्हां हैरान थी वेंदो इहो ॿुधी छोकी तव्हां सदरे में अची वेंदो त जेका टोटल उन्हनि बजट इस्तेमालु कई उहा 65-66 अरब हुई बाक़ी सॼी लफ़्ज़ थी वई हाणे तव्हां ॿुधायो इहे जेके ख़र्च थिया हुया उहे वरी सिर्फ़ु कागज़नि में ख़र्च थिया हुया ऐं जेके माना न थिया उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे त चवण जो मक़सदु आहे त हीअ जेको एजाज़ साहब जी ॻाल्हि सां मां रिलेट थो कयां त हिकिड़ो तव्हांजो गवर्नेंस सम्झो पूरो जिस्म आहे जिस्म में थी वई आहे कैंसर हाणे अॼु असां चऊं था दिलि मटायूं सुभाणे चऊं था गुर्दो मटायूं पंजे ॾींहुं चऊं था रतु मटायूं हाणे कैंसर खे जेतिरे ताईं असां इलाज नथा कयूं एतिरे ताईं जेको कुझु बि असां मटायूं पैसा वधीक ॾियूं या ॿी शइ कयूं हिकिड़ो मुंहिंजो हीउ जुमिलो तव्हां दोस्त जेकॾहिं मूंसां एग्री कयो त मां तव्हांखे हिकिड़ो चवण थो चाहियां इन नेगेटिव इनवायरमेंट पॉज़िटिव रिस्पॉन्स विल हैव अ नेगेटिव इम्पैक्ट इन नेगेटिव इन्वायरमेंट पॉज़िटिव रिफॉर्म विल हैव अ नेगेटिव इम्पैक्ट
हाणे
वी नीड टू इम्प्रूव रिफॉर्म जी जेको आहे इन्वायरमेंट जेको ओवरऑल इन्वायरमेंट आहे उहो स्कूल जी गवर्नेंस खे उहो ठीकु करिणो आहे उहो ठीकु तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजे आम माण्हू में शौर अचे आम माण्हू तव्हांजो जेको आहे उनमें पार्टिसिपेट करे आम माण्हू पंहिंजे इमीडिएट इंटरेस्ट खां हटी करे जेको कंक्रीट इंटरेस्ट आहे उहो ओवरऑल इंटरेस्ट खे सम्झे हिननि छा कयो आहे माण्हुनि खे करे छॾियो आहे फ़क़ीर वतन उनजे करे इहा शइ जेका आहे न या तव्हांखे तलखी फील थींदी हूंदी पर इन तलखी खे पुठियां इहे एतिरी सारी तव्हां कॉन्फ्रेंस में हुयो न जॾहिं मूं मिनिस्टर साहब खां पुछियो हुयो त तव्हां असांखे सिर्फ़ु पंहिंजे हिकु साल जो प्रोग्राम ॿुधायो न इहे रूटीन जी ॻाल्हियूं न ॿुधायो जेके रूटीन जा एडमिनिस्ट्रेटिव एक्शन आहिनि हिकिड़े साल जो बेसिक मिनिस्टर प्रोग्राम ॿुधायो त पहिरियों त हुननि कोर्स कई दुल्हे का मर्द हुई या माई हुई उन सभी मान दिखो पे तो उन्होंने जिंदगी से एतबार जिंदगी से एतबार ना है प्रोग्राम दिया
ॿुधो न त असांजी ॻाल्हि खे अकाउंटेबल नथा करणु चाहिनि अकाउंटेबल जेके अकाउंटेबिलिटी वठण वारा ई कोन था कनि अकाउंटेबिलिटी वठनि ई कोन था विच इज़ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सिविल सोसाइटी त अकाउंटेबिलिटी हू छा कंदा अकाउंटेबिलिटी वठण वारो ई कोन्हे को माण्हू असीं ॻोठ वारा माण्हू जे पढ़ियल कढ़ियल माण्हू जेके आहियूं हाणे स्कूलनि में जेको तव्हां ॿुधायो त सर्विस पब्लिक सर्विस आहे त उनजी बाक़ाइदी बजेट आहे उहे मास्तर खाई था वञनि उते ॻोठ जो वॾेरो खाई थो वञे हलियो ॻोठ वारनि खे चऊं था मां वियोसि पंहिंजे ॻोठु मूं चयोमान की साईं माराईंदो छा तव्हांखे
हिकिड़ी ॻाल्हि मां एड कयां साईं
नालो ॿुधायो अदा ऐं पोइ तव्हां
आसिफ पवार कैलगरी कैनेडा मां त भई असांखे सभिनी जेके मसइलनि जो हिकिड़ो सॉल्यूशन में जीअं कंहिं चयो त सिंध गवर्नमेंट वटि लिस्टूं रुगो स्कूलनि जूं न आहिनि पर उन्हनि वटि उहे बि लिस्टूं आहिनि त जेके स्कूल या बंदि आहिनि या सुठी हालत में न आहिनि त असां सभई उहे लिस्टूं वठी छाकाणि त जीअं चयो त हींअर असांजो जेको सिंध जी कॉन्फ्रेंस थी त सुठा रिलेशन ठही विया हूंदा सिंध गवर्नमेंट सां त उहे वठी करे सिविल सोसाइटी खे असां इनवॉल्व करे छाकाणि हितां असां वेही करे ॻाल्हियुनि खां सवाइ घणो कुझु नथा करे सघूं त सिविल सोसाइटी खे इनवॉल्व करे उन जा जीअं मिसाल आहे त असां सिगासा करे सघूं था त या कुझु ॿिए कॉम्प्रेस धुरियुनि सां असां राब्तो करे सघूं था जेके संजीदा हल्का आहिनि त उहे बाक़ाइदा उन्हनि स्कूलनि खे मॉनिटर कनि या जेके सपोज़ हर कंहिंजे इलाइक़े में आहिनि ऐं पोइ उहे जेके बंदि आहिनि जीअं कंहिं चयो त ॿार जो उहो नुमाईंदो हुन चयो असां अञा फ्री केस विढ़ंदासीं असां जॾहिं सिंध जी था ॻाल्हि कयूं न त पोइ असांखे वॾे सिनारे में ॻाल्हि करणी पवंदी ऐं हिक ॿ स्कूल एडॉप्ट करण सां या हिक ॿ स्कूल टारगेट करण सां असां का बि तब्दीली न आणे सघंदासीं त उन हिसाब सां माना त मां चवंदुसि त जीअं साना आहे सपोज़ आहे त उहो असांजो वॾो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे उहा शइ लीड करे ऐं अहिड़ियूं लिस्टूं वठी करे बाक़ाइदा उहे वधि में वधि माण्हुनि खे हिते इनवॉल्व करे हिते ऐं सिंध में ऐं बाक़ाइदा टारगेट करे उन्हनि खे चऊं त बाबा तव्हां ॾिसो जेके स्कूल बंदि आहिनि जेके घोस्ट उस्ताद आहिनि उहे तव्हां फलाणे फलाणे जो हिकिड़ो पैनल आहे वकीलनि जो तव्हां उन्हनि सां राब्तो कयो ऐं प्रिटी श्योर त असां जेकॾहिं स्टार्ट कयूं त कुझु न कुझु तब्दीली असां आणे सघूं था मां लास्ट ईयर सिंध वियो हुउसि त इहो जे कंहिं चयो त उन दौर में जज छा पिया हणनि त मूंखे यादि आहे त मां जेकबाद में पियो दोस्त वटि विज़िट करण वियुसि त उहे उन्हनि जा सभु उस्ताद हो माना उन्हनि एॾी वठ पकड़ी जो बाक़ाइदा हो जेके कराची में त नौकिरी कनि उहे बि वापसि अचे स्कूलनि में अचे उन्हनि ॾींहनि में अचे वेठा त बाबा जज छापो था हणनि उनजो वॾो इम्पेक्ट पियो हो ऐं ॿी ॻाल्हि आहे त पेटीएल जेका इहा प्राइमरी टीचर्स एसोसिएशन आहे न सिंध जी वॾे में वॾी मेंबरशिप ऑर्गनाइज़ेशन आहे उन में बि काफ़ी सुञाण माण्हू आहिनि असां उन्हनि सां बि राब्तो करे सघूं था उन्हनि सां ॻाल्हि विचार करे सघूं था असां उन्हनि ते प्रेशर विझी सघूं था त बाबा तव्हां असांजे वास्ते असांजी मदद कयो ऐं तव्हांजे सुफ़ुनि में जेके अहिड़ा उस्ताद आहिनि तव्हां उन्हनि खे पाबंद बनायो त जीअं उहे बि स्कूलनि में वञनि तो माना असां इहा शइ हितां वेही करे कलेक्टिवली जे माण्हुनि
सां करे सघूं था हा ठीकु असगर हिन ते तव्हां ॻाल्हाईंदव या असां हिकिड़ो ॿियो सवाल कढूं छो त इहो मोस्ट ऑफ हिन तव्हां ॻाल्हाए चुका हूअ
माना साईं जी ठीकु आहे इहा बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे ॾिसो वठणु घुरिजे पहिरीं ॾिसूं सही वाक्य आहे त कहिड़ा स्कूल हिननि जे हिसाब सां बंदि आहिनि कहिड़ा खुलियल आहिनि मां हिकिड़ो अर्ज़ु करे वठां साईं जी ॻाल्हि सां रिलेटेड मां ॿ हफ़्ता पहिरीं सखर में कंबर शहदाद कोट खैरपुर वियो हुउसि त शहदाद कोट जे जेको कंबर शहदाद कोट जो डिस्ट्रिक्ट आहे मीरो खान उन में तक़रीबन 70-80% जेके स्कूल हुया प्रांती जा उहे बंदि हुया हिते हुनजी रिपोर्ट बि ठहियलु आहे उहा रिपोर्ट जेको आहे हुतां जो असिस्टेंट कमिश्नर आहे गुलाम अली लगारी साहिबु रिपोर्ट ठाही आहे उहा कमिश्नर खे जमा कराई अथनि वरी मूंखे झलियो पए त तव्हां मुंहिंजो जेको आहे उन में रेफरेंस न ॾिजो मूं पेचो हिसाब सां ॻाल्हायो मूंखे वरी बि थोरो महसूसु थींदो आहे त पेचो साहिबु कुझु करणु चाहे थो पर ऑनेस्टली पुछो त मिनिस्टर साहिब में मां तव्हांजी जेका आहिनि शइ कोन थो ॾिसां
ठीकु हिकिड़ी ॿियो जेको एस्पेक्ट हिकिड़ो आहे मां हिकिड़ो तकड़ में इहो सुवालु कयां छो त इहो असांजी कम्यूनिटी में ॾाढी हीटेड डिबेट थी हुई छो त कुझु दोस्त अहिड़ा हुया शुरू में जॾहिं स्टार्ट थियो त चयूं त उहा टी सी एफ जे थ्रू स्कूल खोलियऊं हुन में हिकिड़े कुझु सिंधियुनि असांजे ॿाहिरनि ह्यूस्टन मां हुनखे स्पॉन्सर बि कयो सो ऑब्वियसली वॾो में वॾो मसलो इहो जीअं तव्हांखे ख़बर आहे यू आर वर्किंग विद टी सी एफ वेरी क्लोज़ली नाओ द दे आर ऑपरेटिंग उर्दू मीडियम स्कूल त हाणे मसलो इहो ई आहे कैच 22 वारो जेको मसलो स्टार्ट थी वियो त बाबा या त सफ़ा स्कूल न हुजे या उर्दू मीडियम हुजे हिकिड़ा दोस्त चवनि पिया त तव्हां जेको आहे हिते वेठा आहियो पंहिंजे स्कूलनि खे पंहिंजे ॿारनि खे अंग्रेज़ी स्कूलनि में मोकिलियो था ऐं तव्हां जेको आहे उन्हनि जे ॿारनि खे सिंधी बि नथी अचेव ऐं तव्हां वरी एतिरा था कयो ग़रीब जा ॿार भले उर्दू में पढ़े त सही त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो काउंटर आर्ग्यूमेंट बि हुया त बाबा भले स्कूल खोलियो पर हिननि खे चओ त असांजो पैसो था यूज़ कयो हिननि खे फोर्स कयो सिंधीअ में पढ़ायो त उन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे हिकिड़ो मिंट अदा जेके दोस्त नथा ॻाल्हाइनि त पोइ म्यूट करे छॾियो स्टार बैकग्राउंड नॉइस थो अचे थैंक यू हा साईं
टी सी एस जेको आहे मां तव्हांखे टी सी एस इदारे ख़बर न आहे तव्हांखे केतिरी ख़बर आहे पर उन में जेके बि माण्हू वेठा आहिनि उहे मेजोरिटी जेका उन्हनि माण्हुनि में आहे उहे रिटायर फ़ौजी आहिनि पोइ को सीनियर ग्रेड जो आहे को जूनियर ग्रेड जो आहे पर मेजोरिटी उन स्कूल माण्हू आहिनि त तव्हां तस्वर कयो त कहिड़े स्कूल सां तालुक़ु रखनि था ऐं हुननि जी प्रायोरिटी छा आहिनि ठीकु आहे हिकिड़ो त इहा रियलिटी तव्हांखे हिन में चीज़ एक्सेप्ट करणी पवंदी नंबर टू जेको आहे उहा इहा ॻाल्हि आहे त तव्हां जेको मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन हुननि रखियो आहे हू चवनि था त असांजे स्कूलनि में यूनिफॉर्मिटी आहे मतिलबु यूनिफॉर्मिटी अक्रॉस द ट्राउंड कंट्री आहे हुननि लाइ इहा तक़रीबन 10,000 खां मथे ॿार जेके आहिनि हुननि जे स्कूलनि में इनरोल्ड आहिनि 1,00,000 खां वधीक ॿार स्कूलनि में इनरोल्ड आहिनि ऐं हुननि जेके स्कूलनि में पर सिंध में हुननि मुंहिंजी बि ॻाल्हि कंदी आहे हू चवनि था त सिंधी सब्जेक्ट असां पढ़ाईंदा जेके प्राइवेट स्कूल पढ़ाईंदा आहिनि हुननि खे सिंधी स्कूल जो लॉ एप्लीकेबल इन करे कोन्हे को त हुननि जी जेका टी सी एस जी जेका रजिस्ट्रेशन आहे उहा कंपनी जे एक्ट जे तहत आहे जेका सिक्योरिटी एक्सचेंज कंपनी आहे जेको फेडरल लॉ आहे फेडरल लॉ जे तहत उहे रजिस्टर्ड आहिनि ऐं ऑपरेट सिंध में था कनि त नतीजे में तव्हांजा जेके काफ़ी जेके सिंध जा जेके तव्हांजे असांजी ख़्वाहिश आहे त मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन जेको आहे उहो सिंधी रखनि त उहे असां हुननि खे कानूनी तौर ते जेका मुंहिंजी सम्झ आहे मां मथां किथे को दोस्त मूंखे करेक्ट करे उहो इहो आहे त असां हुननि सां नथा करे सघूं अहिड़ी बि आहे थोरी असांखे लीगल उन जी पोजिशन सम्झणी पवंदी हाणे नतीजो नंबर ॿियो आहे त तव्हांजा जेके पंहिंजा स्कूल बहितर थी पवनि केरु बि पंहिंजे ॿारनि खे त हिननि जी टीचर जे स्कूल में छो मोकिलींदो त बुनियादी ॻाल्हि इहा आहे त असांजे पहिरीं ॿार खे हिसाब हुजे अंग्रेजी हुजे या जेके ॿिया सब्जेक्ट आहिनि साइंस जा उन्हनि जी कंटेंट जी अंडरस्टैंडिंग त हुजे न त लैंग्वेज त हुनजी पंहिंजी आहे उहा लैंग्वेज सिखी बि ॾींदो लैंग्वेज असांखे अचण बि घुरिजे पर हिन लैंग्वेज जे बैरियर जे करे असां ॿियनि शयुनि खां महिरूम थियूं था माना हींअर सिचुएशन अहिड़ी आहे या त मुरादी तइलीम खां महिरूम थियूं या न त जेको आहे न सिर्फ़ु असां हिन जेको आहे न उन में अचो हीउ तव्हांजी सही वर्ड यूज़ कयो त कैच 22 सिचुएशन आहे ऐं जेको असां वटि हिते जेको अलमियो आहे त सिंधी जेका लैंग्वेज आहे उहा सिंध में छा चवंदो जेको आहे त इन में क्वालिटी एजुकेशन ॾियण वारा माण्हू जन लॻे थो ॾींहं में घटि भाउ था वठनि ॿोली जॻह ते ख़ुदि कयूं मां जाती रहंदो आहियां ॿोली कॉम्पिटेंसी आहे ॿोली तव्हांजी कम्युनिकेशन जो ज़रियो आहे उहा अंग्रेज़ी आहे उर्दू आहे सिंधी आहे का बि आहे कॉम्पिटेंसी तव्हांजी कंटेंट में आहे हाणे जेकॾहिं तव्हां सिंधी में पढ़ायो कंटेंट न हुजे त कहिड़े कम जो पर जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी में उर्दू में वञी पढ़ायो ऐं पंहिंजी शिनाख़्त न हुजे त हीअ हिकिड़ी जेका आहे न उहा अहिड़ी सिरत आहे जेके तमामु गौर सां वेही केयरफुली वेही अंडरस्टैंड करे ऐं हालतुनि खे नज़र में रखे करे पोइ असांखे शॉर्ट टर्म डिसीशन वठिणो पवंदो लॉन्ग टर्म तव्हां सही था चओ त असांखे इहो ई हुजणु घुरिजे त असांजी पंहिंजी शिनाख़्त हुजे पंहिंजी शयूं हुजनि पर उहो कीअं कजे इहो हिकिड़ो जेको आहे वॾो सुवालु आहे
अज़हर साहब पंहिंजो मूं वटि हिकिड़ो ॿियो सुवालु आहे तव्हां वञो था डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में तव्हांजूं मुलाक़ातूं बि थियनि थियूं, काफ़ी सारियूं शयूं जेके आहिनि जेके ठीकु कोन्हनि उहे बि डिस्कस थियूं। तव्हांखे को ब्राइट स्पॉट नज़र अचे थो ऐं उहो अगरि तव्हां शेयर करणु चाहियो असां सां इन्हनि सभिनी बुराइनि जे बावजूद बि?
मां हिकिड़ी वॾी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां त ब्राइट स्पॉट इहो आहे त माज़ी में ईअं हूंदो हो त माण्हू कंहिंजो फ़ाइदो कोन्हे को। हाणे मुंहिंजे सिंध जे नाराड़ी जे जेके तरह तरह जा ॻोठ आहिनि जंहिंखे पसमांदा ॻोठ चइबो आहे, जंहिंजे अंग्रेज़ी में चइजे अनचार्टर्ड एरियाज, उन्हनि अनचार्टर्ड एरियाज में बि रेजिस्टेंस कान्हे त का असां वटि स्कूल न हुजे, माना डिमांड आहे हाणे अप्लाई कान्हे का, माना हाणे असां जी फाथाणे में ॻाल्हि में आहियूं त असां सप्लाई नथा करे सघूं, हुते डिमांड मौजूदु आहे। इहा हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि आहे। ऐं वॾी तव्हांखे मज़ो बि कान ॿुधायां त माण्हू पंहिंजी नियाणियूं बि पढ़ाइण था चाहिनि, पर अॻे सिंध में इहो हूंदो माण्हू चवंदा त नियाणी असांजी पंज दर्जा पढ़ी वञे छो था, पर हाणे जेके मिजाती माण्हुनि जी मूंसां मिले थी इंफेक्ट करे थी पई मीडिया जे करे या कंहिं हिन शयुनि जे इंफ्लुएंस जे करे, हू चवंदा त दादा असांजी नियाणी बि पढ़नि जेको आहे
साईं एजाज़ हिकिड़ो मिंट मूंखे ॾियो, मां रुगो कंहिंखां पुछी वञा छो त सभिनी सवाल पुछिया आहिनि, को दोस्त ॿियो आहे जे सवाल अञा ताईं न साईं तव्हांखे बि मां ॾियां थो, हा तव्हांखे बि ॾींदुमि, पर अञा को ॿियो को हुजे अञा ताईं सफ़ा सवाल न पुछियो हुजे, काफ़ी सारा दोस्त वेठा आहिनि। अदा *6 सां अनम्यूट थींदव अगरि तव्हां सम्झो था त तव्हांजो आवाज़ नथो अचे।
मां हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कयां एजाज़ सूफ़ तोखे ॻाल्हायां त असगर साहब जे ॻाल्हि कई न ब्राइट स्पॉट जी, आई 100% एग्री विथ हिम। मां हींअर जो इन एजुकेशन जे सिलसिले में वियो हुउसि त ॿिनि शयुनि ते मां कमेंट कंदुसि। मां पंहिंजे ॻोठ में वियो हुउसि, ॻोठ जे माण्हुनि जा मूंखे हिते फ़ोन पिया अचनि साईं असां जूं नियाणियूं जेके आहिनि तव्हां भली तव्हां खणी वञो शहर में वञी रखो जिते वञो हुनखे पढ़ायो, त विलिंगनेस इज़ देयर, दिस इज़ द बिग चेंज जेका सिंध में आई आहे। सो देट इज़ द ब्राइट स्पॉट द पीपल वॉन्ट टू स्टडी नियाणियुनि लाइ। ॿियो जेको टी सी एफ़ जे बारे में जेका साईं ॻाल्हि कई त टी सी एफ़ वारनि सां हिन भेरे असांजी मीटिंग थी, हुनजी जेको आहे हिनजो चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर हुन सां मीटिंग असांजी थी, त उन सां वी शुड इंगेज विद देम। असां हुनखे बाक़ाइदे क्लियरली चयो बाबा तव्हांखे सिंधी हिते पढ़ाइणी पवंदी, सिंध जी सूरत हाल ॿियनि सूबनि खां मुख़्तलिफ़ आहे, असां वटि डेवलप लैंग्वेज आहे, तव्हांखे हिते जेको आहे मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन इन elementary school have to have in Sindhi, and they on record he said I agree with you on principle, let's work on it. So we have to engage with them. Asan jo iyo jo rujan na ta asi keda kalainda ji kon ye sindh dushman na inda kon kalainda ji, ta we should engage, we should talk to them. Iyo ko iyo asan jo attitude ho, we have to change our attitudes. Asan wado nuksan de asan jo isolationist policy je asan ye na, we should come out of it. ॾाढो ज़बरदस्त रुझान आहे, माण्हू वीचारा पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइणु चाहिनि था। असां इहो जेको हुकूमत ते भाड़ बिल्कुलु वी शुड डिमांड देम, वी शुड, पर असां पाण खे जेसिताईं कुझु कोन कंदासीं न त ॿियनि सूबनि में तव्हां ॾिसो त हुन में हुननि जे हुननि जी सिविल सोसाइटी मुतहरिक सोसाइटी आहे, असां कंप्लेंट कयूं था पर असीं पार्टिसिपेट कोन था कयूं। वी हैव टू पार्टिसिपेट, ऐं मां वरी बि चवंदुसि असांखे इहो जेको ठाहिणो पवंदो यूनियन काउंसिल लेवल ते कमिटीज़ ठाहिणियूं पवंदियूं या वॾी हिकिड़ी सोशल मूवमेंट हलाइणी पवंदी, उन खां सवाइ कुझु कोन थींदो। उन ते लेट मी टेल यू वन थिंग विच इज़ वेरी ब्राइट स्पॉट, हीउ जेको चयो पियो असांजे एजुकेशन सेक्रेटरी, ही वॉट ही इज़ डूइंग, हुन चयो मां सॼो एवरीथिंग आई एम trying to make it transparent, saji line there kar dus, he is converting everything on the computer, you can access ایچ اینڈ ایوری تھنگ کہڑا ماسٹر ہیں کہڑا اسکول ہیں سجو ہی از کلیکٹنگ ہول دس ڈیٹا وچ از ونڈرفل ایکچولی ہی از ڈوئنگ دا ونڈرفل جاب
آن دیٹ طرفا سائیں جو میڈیا جے لیول تے ان کے پہنچے جے تے بابا شے اچھی ہوئی ہیں ان انہیں کے ہی فالو اپ کیو وری عوام کے پنجے طرفا یو اپریشیٹ جے یو ضروری ہے ہاں خود
ہڑو
جی کانٹیکٹ پوائنٹ مثال یہ گال تاں چودا بابا سنا یا کاوتا کمیٹی تاں ٹھایو دبا انہن کے تاں ہی فون نمبر آ ہی تاں ای میل آ انہن کے تاں پانجا کمپلین موکلیو ان طریقے سان جو ڈیٹا بیس تھندو ان دے بیس تے اگیا سسلو ہلندو
ہنر میڈیا جے حساب سے تاں میں ٹی وی وارن ایک زبردست ہنر موومنٹ ہلائی آ اس پورو مہینو فیبروری جو کراچی کا شروع کرا جن انڈسٹری ایکڑے پاس کا ونی یکو ایوری ڈے دے ار ڈوئنگ ہول منتھ 30 ڈیز education awareness so these are the changes which I feel proud that we started this
bada je ke wo hafte 10 din mein ditho a to khud asa je ke so called compass party hoyan un je tarfa julus nikta hai nandan shehran mein ta school kholyo
ya
bigri zabardast
aati ma bodha to I swear to god I panji sana hi tareef kon gaya but sana has started this thing and it is spreading it and we should own it we should be proud of it we should own it and we should continue follow up kar sakta kuch kondi no we should do follow up baqaide we should engage with each and every stakeholder including government including civil society public hey ho media and sabhi jayenge chhanwa jayenge so you kam thi sake to it's a doable thing but we have to do it commitment ho je panji jo chhadi diu pai ana jo maslo eda hoda nare baazi ke chhade practically جے اج کچھ کندا سی تے سیندو نہ تے نارن دا پیٹ کون بھروان سندے ہو
کرے کون بھریا
نہیں کرے کون بھیا اس ہر کو نارن تے بین تے الزام ہو کھائیا ہی فلانا آرامین فلانا اے بابا سی حرامی اساں جو پنجو اندر لطیف مانگ ونی چو وڑکار گھت نہ گولی ہوتا کے
ہکڑو منٹ ہاں اچھی ہو سی سہی اصغر ہلو
جی
اچھی ٹھیک ہے سائیں ہاں یہ لاسٹ
اصغر صاحب
ہاں ایک منٹ
سائیں صاحب سان بریفلی مجھے گال تھی
سائیں میں صاحب ایک منٹ ہول کجو ایک منٹ چھو تا ہانے اساں ٹائم تھیو ایل ائی جو تے بھی 12 تھن وارا ہوندا 12 سو ماں یو
سوال تمام لگڑو
ہاں ہاں نہ تا بھلے کہو ایکڑو عاصم کے سوال ا ایکڑو بیو بھی سوال تو لاسٹ 3 کوسچن کیو تا تو تا مدر صاحب تا سٹارٹ کیو
تا ارض مو یو کہ تو صحیح کوئی پبلک پرائیویٹ وارو جو کانسیپٹ ا ماں انے میں تھورو کنفیوز ا ہے جا صاحب جے کہ مکے ایکسپلینیشن ایک وقت دینی ہوئی سندا حوالے سان وا صحیح ہوئی تو بابا صرف مانیٹرنگ جی گالا پر اچھا یا پبلک پرائیویٹ جو کانسیپٹ جو ایجوکیشن لیول تے سندھ میں ان حد تائیں محدود آیا ایکچولی ان کے پرائیویٹائز کرنو آ جے تا بجٹ ہلی وئی یا اڑی طرح بیو شیوں اگر ایو تھے تو تے مجھے نظر میں تے ایکڑو وڈو مسئلو آ جے سندھ جی جے کا اکانومی آ ہے پرائیویٹ تھن کا پو تے جے کو تا جے کو تھورو گھنو بھی آسرو آ ہے تے ایجوکیشن ملی سکے دی کامن مانو کے وہ اب ان کے کون ملندی تا ان کے تھورو ایکسپلین کر تا جو کانسیپٹ پبلک پرائیویٹ وارو چھا ہے سائیں ہانے
ایک ارض کیا بشیں ہوندی ونے ایکڑی ہوندی ا تھن ڈیموکریسی بھی ہوندی ا تھک ڈیموکریسی تھن ڈیموکریسی میں مانو کنزیومر چوائس کنج استعمال کندو ا مثالی گال تما کے ایکڑی شے سٹی نتی لگے تو تما بھی استعمال کندو بھی کا ٹرن کندو یا جکا کنزیومر جکا چوائس واری جکا پروموٹ کرن دی گالا یا ایکڑی جکا نیو لیبرل ہتھو جے تا سبھی دنیا میں یہ ماڈل پہ تو پھیل جے بیو ہوں تھک ڈیموکریسی تھک ڈیموکریسی میں تم پہ انسٹیٹیوشن پہ ادارہ بلڈ کرا ہو ری بلڈ کرا ہو اسٹرینتھنڈ کرا ہو تو آئیڈیلی طور پہ تاجی گال سے میں اگریڈ آیا تو ان میں جو ہے اصا کے موجودہ ادارہ ہیں گورنمنٹ جا ان کے بلڈ کرنے گرجے ان کے اسٹرینتھنڈ کرنے گرجے تاجے کرے وہ مجھے انٹرسٹ کے پروٹیکٹ کرنا ہاں جا سندھ کے کانٹیکس میں تم چاہو تھا پبلک پرائیویٹ پارٹنرشپ ہے تو ان میں تمہیں بدایا تو یہ جگہ ڈائریکٹ پرائیویٹائزیشن کھانے کا سندھ میں ایکڑو تعلیم کے حوالے سے جو ماڈل ہلے تو ان کے ہی چون تھا اڈاپٹ اسکول پروگرام اڈاپٹ اسکول پروگرام ہے تو گورنمنٹ جو ایکڑو فیل کلوزڈ یا لو پرفارمنگ اسکول جو ہے ان کے کو بھی انفرادی فرد یا کو ادارو ان کے اڈاپٹ تو کرے اڈاپٹ وہ تو کرے ان کی مینجمنٹ اڈاپٹ تو کرے ان کی ملکیت ان کی نتی تھے وہ مالکی ان کی نتی تھے उन खे सिर्फ़ु एडाप्टो करे हिन स्कूल जी मैनेजमेंट मां एडाप्टो कयां, गवर्नमेंट जी बिल्डिंग हूंदी, गवर्नमेंट जो टीचर हूंदो, हर शइ हुकूमत जी हूंदी, मां रुगो हुन जी मैनेजमेंट जेका आहे न उहा एडाप्टो कयां त मां हिन खे सही तरह सां मैनेज कंदुसि, हलाईंदुसि। त हींअर उहो सिंध में एग्ज़िस्टिंग मॉडल उहो पियो थो हले, पर मां तव्हांखे ऑनेस्टली ॿुधायां त उन में वॾा चैलेंज आहिनि। चैलेंज इहे आहिनि त उते जेको गवर्नमेंट जो टीचर आहे उहो उनखे जेको स्कूल खे एडाप्ट थो करे उहो कुझु कोन थो करे सघे, त नतीजे में उहो छा थो करे पंहिंजे ज़रियनि मां उहो हिकिड़ो नओं टीचर थो आणे पंहिंजो, हाणे पंहिंजो टीचर थो आणे त हिकिड़ी जॻह ते गवर्नमेंट जो ख़र्चु बि थिए थो, वरी इज़ाफ़ी उन माण्हू जो बि ख़र्चु थो थिए थो, उहो पंहिंजो उस्ताद थो उते आणे, उनजी तरबियत थो करे, उनजी ट्रेनिंग थो करे, ऐं नतीजे में वरी उन्हनि जो पाण में झेड़ो बि थिए पियो थो। त हाणे हिकिड़ो जेको मॉडल अचे पियो थो उहो इहो थो अचे त गवर्नमेंट जो जेको रोल हुजे उहो रेग्युलेटरी रोल हुजे, स्कूल जेको आहे उहो मुकमल तौर ते जेको एडाप्ट थो करे उनजी मर्कियत हुजे, जेको गवर्नमेंट जो टीचर आहे उहो जेकर नथो पढ़ाए त उनखे उनखे फायर करण जो, उनखे चेंज करण जो, या उनजो एहतसाब करण जो उन वटि इख़्तियार हुजे, माना इख़्तियार जे बग़ैर हू स्कूल खे इम्प्रूव कीअं कंदो। त हाणे इहे मॉडल सम्झनि ते डिस्कस थिए पियो थो, पर मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेका हिते असां वटि हिकिड़ी सूरतयाल आहे न उहा ॾाढी अजीब क़िस्म जी, कॾहिं को तफ़सील सां मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त पाकिस्तान में जेके पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जी हिस्ट्री आहे उहा अजीब क़िस्म जी आहे। भुट्टे साहब जे ज़माने में हिननि हिकिड़ो फ़ैसिलो कयो त जेके बि प्राइवेट इंस्टीट्यूशन आहिनि उन्हनि खे पब्लिक तावील में आणे छॾियो, हिननि उन्हनि ते ट्रस्ट न ॾेखारियो। वरी अॻिते हली हिकिड़ो एम्बीवलेंट जंहिंखे चइबो आहे न उहो रवियो, अॻिते हली वरी उन्हनि उन शइ खे करे छॾियो त बाबा ठीकु आहे का ॻाल्हि कान्हे का प्राइवेट पंहिंजे तौर ते हुजनि, ऐं वरी अॻिते हली उन्हनि हिकिड़ो फंड रखियो जेको आहे उहो प्राइवेट स्कूलनि खे प्रमोट करण जे लाइ हिन मुशरफ जे ज़माने में। त हिकिड़ी जेके असांजी पॉलिसीज़ आहिनि न उहे हिकिड़े अजीब क़िस्म जूं सिचुएशन आहे, जंहिंमें नतीजो हाणे वञी छा बीठो आहे त हिननि स्कूलनि मां गवर्नमेंट जन मां सभिनी पंहिंजा जेको बि माण्हू अफोर्ड करे थो सघे, जेका मां तव्हांखे पहिरीं ॻाल्हि ॿुधाई, हू कंज्यूमर चॉइस जेको आहे न उहो एक्सरसाइज़ थो करे। मुंहिंजे खीसे में जेकॾहिं पैसा ऐं इख़्तियार आहे त मां पंहिंजे ॿार खे कराची में ग्रामर स्कूल में थो पढ़ायां, डेव्यू स्कूल में थो पढ़ायां, उनखे मां एलिट स्कूल में थो पढ़ायां, पर जेकॾहिं मुंहिंजी हैसियत उन खां थोरी घटि आहे त उन खां घटि लेवल जे स्कूल में थो पढ़ायां। पर हाणे जेकॾहिं बिल्कुलु मुंहिंजी का हैसियत कान्हे का त पोइ मां मदरसे में थो पढ़ायां, पर जेकॾहिं थोरो वरी बि कुझु आहे त सरकारी स्कूल में थो पढ़ायां। त हाणे हीअ जेका सिचुएशन थी वई आहे न हिते इहा ॾाढी ख़तरनाक थी पई आहे, तंहिंजे करे यूनिफॉर्म एजुकेशन सिस्टम हुजणु असां सभिनी जे लाइ ज़रूरी आहे। जेका मूं शुरू में ॻाल्हि कई हुई त ही जेके चार पंज जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तइलीमी निज़ाम आहिनि न उन सॼी हिन में असांजी सोसाइटी में उन हिकिड़ो नओं तबकाती सिस्टम जेको आहे न उहो मुतारफ़ बि करायो आहे, उनखे रीइनफोर्स बि कनि था ऐं उनखे परपेचुएट बि कनि था।
अच्छा साईं सुमरा साहब, मुंहिंजो हिकिड़ो अगेन फॉलोअप हिकिड़ो क्वेश्चन हो ब्राइट स्पॉट्स जे हिसाब सां, तव्हां सोसाइटी जे तरफ़ां जेका ब्राइट स्पॉट हुयो उन जी ॻाल्हि कई, जेका मुंहिंजे ख़्याल में त सभिनि खां वधीक इम्पोर्टेंट आहे, जो ज़ाहिर आहे अगरि सोसाइटी में अगरि इहा अवेयरनेस आहे ऐं समुझ आहे त इहा किथे न किथे वञी हणी हंधु कंदी, ज़ाहिर आहे उहो शॉर्ट टर्म में न हुजे। त उनजो फॉलोअप क्वेश्चन अगेन जेको आहे उहो वरी ब्राइट स्पॉट्स ते था अचूं, त तव्हां पंहिंजी जेको एक्सपीरियंस आहे ऑब्ज़र्वेशन आहे उन में जेके असांजा गवर्नमेंट जा इदारा आहिनि जेके एक्चुअली प्रोवाइडर्स आहिनि ऐं जेका असांजी सिविल सोसाइटी आहे जेका सम्झो त प्रेशर ग्रुप जे तौर ते कमु करे थी, उन्हनि में इन्हनि ॿिन्हिनि जेके आहिनि सेक्शन ऑफ सोसाइटी उन में के ब्राइट स्पॉट्स जेके आहिनि न उहे के ऑब्ज़र्व कया आहिनि
सिविल सोसाइटी में?
सिविल सोसाइटी ऐं इवन गवर्नमेंट साइड ते जेके उस्ताद आहिनि उन्हनि जी जेके तनज़ीमूं आहिनि उन्हनि में तव्हांखे को ब्राइट स्पॉट नज़र अचे थो ऐं सिविल सोसाइटी ॿिन्हिनि में?
जेतिरे ताईं उस्तादनि जी तनज़ीम जो ज़िक्र आहे त मूंखे जेकॾहिं ऑनेस्टली पुछो त मूंखे का अहिड़ी शइ उन में फ़िलहालु नज़र कोन थी अचे त हू कंहिं तइलीम जे हवाले सां को पंहिंजो किरदारु अदा करण जे लाइ तयारु आहिनि
जी।
त ऑनेस्टली जेकॾहिं पुछनि त मूंखे उहा शइ फ़िलहालु का नज़र कान थी अचे त उहा शइ आहे
जी।
हाणे रहियो सुवाल सोसाइटी जो, त हाणे जेका सिविल सोसाइटी आहे असांजी उन वटि जनरली तौर ते माना छा हूंदो त दांकूक कंदी न त तव्हांजी मीडिया मिसाल जी ॻाल्हि हूंदी, पर तव्हांजा मीडिया में अधु खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे तइलीम सां लाॻापियल आहिनि, तइलीम जे शोबे में
जी,
उहे उन्हनि वटि माना सम्झ त हिसेदार थियल आहिनि, त उहे हथ हल्को रखनि था। ॿिया माण्हू जेके आहिनि थोरा घणा उन्हनि वटि एतिरो इख़्तियार कोन्हे को, त उहा माना पंहिंजी दांकूक हिकिड़ो प्रेस क्लब जे ॾाढो एहतजाज कंदा, कंहिंखे लिखी जेको आहे ख़त लिखंदा, कंहिंखे जेको आहे दां कंदा, जहाँ बुधाए कंखे बुधाइंदा जेकर मथा का हेठ ताईं हिकिड़ो निज़ाम ठहियल आहे मिसाली ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां हिकिड़ी स्कूलनि जी जेका थाना जी कॉन्फ्रेंस हुई एजाज साहब खे यादि आहे त सेक्रेटरी एजुकेशन वेही चवे आन रिकॉर्ड चवे त चीफ सेक्रेटरी बि उते वेठो हुजे ऐं उहो उन खां पहिरीं इहो चवे त जेकॾहिं मां घणो ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजी नौकिरी हली थी वञे उन खां पोइ जेको चीफ सेक्रेटरी चवे त 40-50 अरब जेके आहिनि हिन पासे त उन खां पोइ उते मिनिस्टर जो चीफ सेक्रेटरी जो कमु कहिड़ो थो थिए त हिकदमि उहो इहो चवनि त बाबा इहे तोखे 40-50 अरब जी ख़बर जेका पई आहे उहा डेटा असांखे ॾे सुभाणे असांजे कोन को नोटिफिकेशन था कनि
हीउ
जेको पंहिंजो अॻिमे जेको चीफ सेक्रेटरी हुयो एजाज चौधरी साहिबु मूंखां पुछई ॾिसो छा कयूं त सभु वेठा वर्ल्ड बैंक वारा त मां चयोमांसि साईं हिकिड़ो अर्ज़ु आहे हिकिड़ी शइ तव्हां कयो त उन खां पोइ मूंखे चई सुम्हरो इहो टेल अचे पियो आहे न त मां चयोमांसि साईं जेका नादरा जो डेटा बेस आहे जंहिंमें इहो चयल आहे त सिंध हुकूमत वटि 7000 उहे मुलाज़िम आहिनि जेके डबल जॉब्स था कनि मींस के एजुकेशन डिपार्टमेंट जा मुलाज़िम आहिनि लोकल गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि वरी केॾीमहिल जेको आहे हेल्थ डिपार्टमेंट जा मुलाज़िम आहिनि मुंहिंजो तक़रीबन हर साल 1000 रुपया उन्हनि ते ख़र्च थो थिए त उन्हनि मां अक्सरियत तइलीम खाते जी आहे त तव्हां हिकिड़ो जेको नोटिफिकेशन कढो उन्हनि माण्हुनि खे तव्हां फारिग कयो त जीअं हिकिड़ी जॉब्स बि क्रिएट थी वेंदी ऐं सिंध हुकूमत जा पैसा बि अची पवंदा मूंखे जेको और बात बताओ इसको छोड़ो आगे बढ़ो सिविल सोसाइटी छा कंदी
जी
सिविल हे सही ऑनेस्टली पुछो ही हिसेदारी ठही पई
आहे
हिते डोनर जेका हिकिड़ी माई आहे हिते सिंध में रखी अथनि अची जेको आहे मां तव्हांखे ॿुधायां हैरान थी वेंदो हर फोरम ते वेठी आहे सिंध हुकूमत उनखे पर डे कंसल्टेंसी चार्जिस जा 50,000 ॾींदी जेका कट पेस्ट माई आहे जेके ॿिनि महीननि जा 5 लख 50 लख रुपया सॼी उमिरि उन्हनि खां केरु पुछे त सही त तव्हां मूंखे ॿुधायो साईं बसि एजाज साहिब नाला था खणायो पोइ असां हिन नौकिरी खां वेंदासीं
एजाज साहिब माराईंदो नालो न खणजो एजाज साहिब माराईंदो साईं पाण हिते वेठो
आहे शहज़ाद रॉय जी ज़ाल त कोन्हे
जी साईं पंहिंजो हिसो मिले थो उनजी पंहिंजी ॻाल्हि आहे उहो वरी कॾहिं ॿियो ॿुधाईंदोसीं उनजो अलॻि किसो आहे असां हिते अंदरि वेठा आहियूं असांखे सभिनी जी ख़बर आहे त केरु हिते छा पियो थो करे जेको आहे न त हीउ सॼो जाम हिकिड़ो क्लब आहे जंहिंमें सभु पंहिंजो हिसेदारी वठियो ऐं सभ खां पोइ वरी सभु दाऊं बि गॾिजी था
कनि
थोरो घणो खणी वियो आहे मूंखे घटि खपे
पर
ईमानदारी जूं ॻाल्हियूं था कनि
हिकिड़ो रहमान सुमरे साईं मूंखे ईमेल मोकिली आहे त म्यूट न आहे अलाए रहमान सुमरो वेठो आहे अञा ताईं
असकर साहब तव्हांजो नंबर छा आहे टेलीफोन नंबर
साईं मां जेको आहे हाणे मां होम मोड में खणी आयो आहियां एवरी वन कैन लिसन यू डोंट नीड टू डू ए स्टार 6 रहमान सुमरो वेठो आहे साईं
हाणे मां वेठो चवां थो पियो
न न सॉरी सॉरी साईं अलाए छो कॾहिं कॾहिं थींदो आहे इहे दाऊं मां ॿुधो आहे मुफ़्त जो कमु आहे पोइ नथो थिए तव्हां प्लीज पुछो ज़रूरु जेको ॻाल्हाइणो अथव
मूंखे सुवाल हिकिड़ो आहे त हाणे इहे त तमामु घणियूं पेचीदा ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें माण्हू खे थोरी जेके आहिनि से ग्रास रूट खां करणियूं पवंदियूं या कीअं मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे जेकॾहिं मिसाल माण्हू ख़ैराती प्राइवेट स्कूल खोले थो त घणो ख़र्च थो अचे जेकॾहिं एलिमेंट्री स्कूल शुरू करे
मुंहिंजो
फलसफ़ो थोरो ईअं
तव्हां हिकिड़ो घर ठाहिरायो उन जा जीअं 5-6 कमरा ठाहिरायो 2 डबल फ्लोर ठाराईंदो डबल स्टोरी ठाराईंदो त उन जा अलॻि एक्सपेंसिस आहिनि जेकॾहिं तव्हां हिकिड़ो नंढड़ो स्कूल वन क्लासरूम ठाहिण था चाहियो ऐं उन सां त 1.5-2 लख रुपया ख़र्चु ईंदो तव्हांजो ज़मीन जेकॾहिं तव्हांजी पंहिंजी आहे
मां ॿीहर सवाल थो कयां छा त मिसाल माण्हू घर जेकॾहिं किराए ते वठे थो जंहिंमें 5-8 कमरा आहिनि ऐं जेकॾहिं हिकिड़ो ख़ैराती स्कूल खोले थो जंहिंमें सभिनि जे लाइ एडमिशन हुजे ग़रीबनि जे लाइ प्रेफरेबल त मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो तव्हां त उस्तादनि ते ऐं उनखे स्कूल खे रन करण में हुनजे फर्नीचर ते स्कूल घणो खर्च ईंदो ऐं केतिरी बजेट हुजे जो माण्हू टिनि सालनि ताईं हुनखे सस्टेन करे सघे. छो त ॻाल्हियूं ईअं आहिनि, ॻाल्हियूं ईअं आहिनि. हाणे सिंध गवर्नमेंट खे जेकॾहिं अमेरिका मां
हिकिड़ो प्रैक्टिकल शइ ॿुधायां न सादी, तव्हां उनखे रखो पर चाइल्ड कास्ट ते, पोइ उन में टीचर जी सैलरी बि, स्कूल जी बिल्डिंग जो जेको किरायो बि, ऐं जेको आहे पंहिंजो जेको आहे रनिंग कास्ट बि उन में अची वञे. त तव्हां उन में पर चाइल्ड जेको आहे 1000 रुपियो रखो. ऐं जेके जी
छाहे त असां पर असांखे कोन्हे का सिंध में छा थो थिए पियो, पर जेके ॻाल्हियूं आहिनि तमामु हिकिड़ो जेको आहे नेल्सन मंडेला जो रेवोल्यूशन खपे.
मां हिन जो जवाबु ॾियां तव्हांखे.
ॿुधो त सही न, हिकिड़ो पूरो त कयो न. त अगरि खोलियूं था हलो, लेट्स टॉक अबाउट टेस्ट केस, त शिकारपुर में प्राइमरी स्कूल फर्स्ट खां फिफ्थ दर्जे ताईं खोलियूं, छोकिरियुनि छोकिरियूं गॾिजी पढ़ंदा त केतिरी कॉस्ट ईंदी थोले लेखे?
इहो मूंखे
सादी मैथमेटिक्स आहे. जेकर तव्हां 200 ॿार टारगेट था कयो, त पर ॿार तव्हां घटि में घटि जेका आहिनि उनजी फी जेका तव्हां रखो उहा 600 रुपया रखो ज़हन में.
कॉस्ट असां सम्झूं था इहो 100% फ्री हूंदो उन 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 मॉडल में ॻाल्हायो था. ईअं सम्झो त इहे पैसा असां कढंदासीं, ईअं इहो सम्झो.
उहो ई चवां, मां चवां थो इनजो सवलो तरीक़ो इहो हूंदो आहे न साईं. जेके उते प्राइवेट स्कूल हलनि पिया था न, लो कास्ट प्राइवेट स्कूल, उन्हनि जी जेका फी रेंज आहे न उहा 500 खां माना जेको आहे न 700 जे रेंज में
आहे.
पघार बि हुजनि था, हा उस्ताद जी पघार बि ॾियनि था, स्कूल जी बिल्डिंग जो किरायो बि ॾियनि था, ऐं उन खां पोइ जेको आहे इहो हल्को फुल्को जेके रनिंग कास्ट आहे, 1-2 PM बि रखनि था, उन खां पोइ टीचर जी सैलरी बि ॾियनि था, त उहा एतिरी रहे थी. त इहो तव्हांखे जेकॾहिं तव्हां ज़हन में रखो त 10-12 लखनि में इहो कमु थी वेंदो तव्हांजो सालाना.
ॿुधो, TCF वारनि जो आहे 1000 रुपया पर चाइल्ड, ऐं IRC वारनि जो आहे 500 रुपया पर चाइल्ड. उन खां जेतिरा ॿार रखो उनखे मल्टीप्लाई कयो हुन नंबर सां, त IRC वारनि जो जेको आहे स्कूल जी बिल्डिंग घटि था ठाहिनि, उन ते घणो ख़र्चु कोन था कनि, इन करे उनजो 500 आहे ऐं TCF वारनि जो 1000 आहे.
गुड,
सिंपल मैथड.
पर उन में हिकु अर्ज़ु कयां साईं, माना एजाज साहब, फर्ज़ु इहो आहे त उन्हनि जी बिल्डिंग जा पैसा अलॻि सां मिलंदा आहिनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि इदारा. मिसाल ॻाल्हि असांजो मुंहिंजो तालुक़ु आहे जोई तालुक़े सां, त उते उन्हनि जेको स्कूल जी बिल्डिंग ठाही आहे न उहा BHP बुलेटिन, जेका BHP तेल ऐं गैस कंपनी आहे, उनजे पैसनि सां ठाहियो आहे. त उहो बिल्डिंग जो इंफ्रास्ट्रक्चर जो जेको आहे न ख़र्चु, उहो सॼो उनजो एक्सक्लूडेड आहे, उहो अलॻि सां आहे.
आख़िरी सवाल आहे, बसि पोइ बंदि था कयूं कॉल. तव्हां पुछो.
फ़क़ीर वाला जा मां कलाक कुझु चवां थो.
पुछो सॉरी.
सुवाल इहो आहे, मिसाल हाणे ॻाल्हि इहा आहे त जेके मास्तराणियूं या मास्तर आहिनि उन्हनि जूं जेके आहिनि कूड़ियूं डिग्रियूं आहिनि. मां थोरो प्रैक्टिकल ॻाल्हियूं थो पुछां पियो, तंहिंजे करे मूंखे तव्हां थोरो जवाबु ॾियो. पोइ मिसाल ॻाल्हि, हिकिड़ो स्कूल खोलिजे थो पियो, ऐं उन में कहिड़ी कसौटी हुजे जो किथां माण्हू आणजनि जेके तइलीम याफ़्ता सुठा हुजनि ऐं सिंसियर हुजनि, उन्हनि जी घणी पघार हुजे जो उहो क्वालिफाइड माण्हू उन स्कूल में पढ़ाए.
मां रियल एग्ज़ाम्पल, मां हिन पंहिंजे प्रोजेक्ट जे तहत ब्राक जेका NGO आहे जंहिं बांग्लादेश में तमामु वॾो कमु कयो आहे, उन्हनि पाकिस्तान में पंहिंजी ब्रांच खोली आहे. ठीकु आहे, उनखे असां माना फंड कयो आहे. उहा जेका ब्राक आहे उनखे सिंध जी महाराणियुनि में पढ़ियल लिखियल मिडिल पास बि माई नथी मिले, माना मिडिल पास माना 8th दर्जा पास बि नथी मिले. पोइ हुननि छा कयो आहे जो उते जेका बि टीचर हुननि खे मिले थी उनजी तबियत ते तमामु घणो ध्यानु था ॾियनि, उन ते मुसलसल जेको आहे न उनखे टीचर्स ट्रेनिंग जे ज़रिए उनजी एतिरी सलाहियत माना वधाइनि था जो हू बुनियादी प्राइमरी पढ़ण जे क़ाबिल थी वञे. त इन में जेका मुंहिंजी चवण जी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त तव्हां पंहिंजे टीचर ते कैपेसिटी बिल्डिंग ते तव्हां जेकर सुठे नमूने ध्यानु था ॾियो, रिग्रेस टीचर्स ट्रेनिंग था करायो, त हू जेके इहे शुरूआती जेके क्लासिस आहिनि न पहिरियों ॿियों टियों, हू मज़े सां पढ़ाए थी वञे ऐं कंटिन्यूसली उनजी ट्रेनिंग थियणु घुरिजे, उनजी तरबियत थियणु घुरिजे। त हिकिड़ो त इहो क्राइटेरिया आहे त तव्हां उनजी क्वालिफिकेशन मेट्रिक इंटर बीए ॾिसो, पर जेकर बीए वारी बि छोकिरियूं आहिनि न, यकीन पुछो सिंधियुनि जे जेके गर्ल्स स्कूल आहिनि उन्हनि में टके जी बि पढ़ाई कान्हे का, बॉयज़ में वरी बि थोरी घणी आहे, जेके उन्हनि खे मास्तरी जी नौकिरियूं घर वेठे मिली वियूं आहिनि, पढ़ाइण बि कोन थो अचे, पढ़ाइण में दिलचस्पी बि कान अथनि, जीअं मायूं हूंदियूं आहिनि उहे आहिनि वीचारियूं लॻी पयूं, पढ़ी थियूं कनि न
मुंहिंजो क्वेश्चन आहे त इहो क्वालिफाइड माण्हू कीअं ॻोल्हिजनि, हुनजी केतिरी पघार हुजे, जो उहे माण्हू इंट्रेस्ट सां पढ़ाइनि, इहो मुंहिंजो सुवाल आहे।
सर मां अर्ज़ु कयो न त हाणे जेको ॿुधायोमांव त ग्राहक वारा जेके आहिनि सिंध जे, तव्हां पहिरीं इहो आहे त स्कूल खोलियो किथे था, अर्बन एरियाज में था खोलियो, ॻोठनि में था खोलियो, सेमी अर्बन में था खोलियो, त उन हिसाब सां तव्हांखे पोइ माण्हू मिली वेंदा। ठीकु आहे, जेकर तव्हां ॿुधायो त सिंध जो
हलो मां तव्हांखे सहूलियत कयां त शिकारपुर में शहर में खोलियूं था इहो स्कूल,
शिकारपुर शहर में खोलियूं था, ॿुधायो हाणे
माण्हू कोन मिली वेंदा न।
जी जी साईं,
शिकारपुर शहर में तव्हांखे क्वालिफाइड टीचर्स मज़े सां मिली वेंदा, तंहिंजी घटि में घटि तव्हां जेका पघार आहे न उहा 10,000 खां शुरू कयो, छो की आमतौर ते प्राइवेट स्कूलनि में जेका आहे पघार उस्तादनि जी उहा 4,000-5,000 रुपया था ॾियनि, उहो बि को सुठो थींदो, तव्हां घटि में घटि जेके गवर्नमेंट जूं वेजिस आहिनि उहे जेके आहिनि उहे 10,000 तव्हां टीचर खे पे कयो, ऐं सुठे नमूने उन खे तव्हां जेको आहे न टेस्ट वठी, त उनजा जेके बेसिक कंटेंट में जेका आहे न उहा नॉलेज हुनजी सुठी हुजे, बाक़ी जेको पढ़ाइण जो तरीक़ो आहे पेडागॉजी उनजी तव्हां उनजी तरबियत करायो थोरी घणी, त उहो तमामु सुठी रिज़ल्ट तव्हांखे ॾींदो। हीअ जेके हींअर प्राइवेट स्कूल आहिनि न उन्हनि में हिकिड़ो बि मेजॉरिटी जेके उस्ताद आहिनि उहे जेको मूं पहिरीं अर्ज़ु कयो त प्रोफेशनली क्वालिफाइड कोन्हनि खे, पर जीअं त उहे रेग्यूलर आहिनि ॿार खे उहे पढ़ाइनि था, त उहो थोरो घणो उन्हनि जे हुजण जे करे हुननि जी रिज़ल्ट सुठी आहे।
भले लास्ट क्वेश्चन कयो पोइ बंदि था कयूं, 12 थी विया आहिनि सिंध में, असगर खे सुभाणे ऑफिस बि वञिणो हूंदो त तव्हां प्लीज पुछो हाणे आख़िरी। असगर वांदो न आहे साईं, हा साईं बसि लास्ट कमेंट प्लीज। मूंखे हा इहो लास्ट क्वेश्चन भले करे, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जेके सना जी जेकी डिस्कशन हलनि थियूं, हिकिड़ो इहे बि शायदि सलाहूं हुयूं त असां एडॉप्ट कयूं स्कूल, उन जा कहिड़ा चैलेंजेस आहिनि, उन ते वरी थोरो ॿीहर ॻाल्हायो, तव्हां ॻाल्हाए विया हो प्राइवेट पब्लिक ते, पर कहिड़ियूं शयूं जेके कामयाबु थींदियूं, कहिड़ियूं शयूं असांखे नाकाम कंदियूं उन सिलसिले में।
ऐं एडॉप्ट छा थी करे मैनेजमेंट एडॉप्ट थी करे त पोइ त इहे साॻा इशूज़ ईंदसि जेके मूं तव्हांखे ॿुधायां त उते जेको मौजूदु गवर्नमेंट जा टीचर आहिनि उन्हनि खे काॾे कंदा, छा उन्हनि खे ट्रांसफर आउट कंदा या उहे उते ई मौजूदु हूंदा, जेकर उहे उते ई मौजूदु हूंदा उन्हनि खां कमु कीअं वठंदा, हिन वटि इख़्तियार कहिड़ो हूंदो। इहो निसाब जेको आहे सिंध हुकूमत जो आउटडेटेड निसाब आहे जंहिंमें का शइ कान्हे का, उन जे बारे में हुननि खे त जेके एडॉप्टेड स्कूल आहिनि उन्हनि में त उहो ई गवर्नमेंट जो जेको आहे न टेक्स्ट बुक इस्तेमालु करिणो आहे, त उन जे खे जेको आहे न कीअं चेंज कंदा छा कंदा जेको आहे न। नंबर टियों इहो आहे त स्कूल में जेके इंफ्रास्ट्रक्चर आहे उनजी बहितरी आहे, ॿियूं शयूं आहिनि, त हिननि खे जेको MOU साइन करिणो पवंदो, हीअं त अॼु सचिव साहिबु आहे या को मिनिस्टर साहिबु आहे उहो हुननि खे अॼु रिस्पॉन्ड थो करे, पर सुभाणे को नओं सेक्रेटरी अची वियो उहो कंहिं ॿिए मिज़ाज जो आहे त हीअ वरी साॻियो प्रॉब्लम ॾे अची वेंदा। त मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे हीअ जेको उन्हनि सां MOU साइन कनि उहो तमामु हिकिड़ो वेल ड्राफ्टेड हुजे, उन में सभु शयूं जेके आहिनि कॾहिं को कंसल्ट करे जेका दोस्तनि खे ॿुधाइबो त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जिन्हनि खे नज़र में रखी करणु घुरिजे। चीफ मिनिस्टर जी हिकिड़ी समरी पास कयल आहे इन हवाले सां पंहिंजो एडाप्ट स्कूल जे हवाले सां जेका इन बि पॉइंट आहे जंहिंजो मां को तव्हांखे जेका नेक्स्ट टाइम उन इन एक्सक्लूसिव टॉपिक ते डिटेल्स में तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त उन में कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि। ऐं ॿियो मां हिकिड़ो ॾिसां जेको तव्हांखे ज़रूरु करणु घुरिजे इन जे हवाले सां, एजाज़ साहब इहो तव्हां ॿुधिजो छा की तव्हां उन कमेटी ते बि आहियो हिननि जी साना जी ते, त उहो इहो अथव त तव्हां जॾहिं बि स्कूल तव्हां एडॉप्ट कयो इन में स्कूल असेसमेंट पहिरीं ज़रूरु करायो, बेसलाइन तव्हां क्रिएट करायो त अज जेको ही स्कूल असां एडॉप्ट था कयूं किथे बीठो आहे
मूंखे रिपोर्ट कोन मिली आहे पर यू बी ऑन द बोर्ड ऐं इहे जेको एम ओ यू जेको आहे बाक़ाइदे डॉक्यूमेंट जेको तव्हां सॼो वी हैव गॉन थ्रू द होल डॉक्यूमेंट हुन में जेके चेंजिस वग़ैरह करणियूं हूंदियूं उहे उहे वेही करे बाक़ाइदे साइन करे लीगल डॉक्यूमेंट फॉर 10 years हुजनि था तव्हांखे
बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजो इहो ज़बरदस्ती इहा ई शइ आहे त मुंहिंजो इहो तव्हांखे वरी बि माना अर्ज़ु आहे त तव्हां इहो ज़हन में रखिजो त तव्हां हुननि खे इहो स्पेसिफिकली चइजो त बाबा जेके स्कूल तव्हां एडॉप्ट कयो उनजी बेसलाइन सर्वे कयो त हींअर उन स्कूलनि जी हालत छा आहे जेकॾहिं तव्हां एडॉप्ट करण खां पोइ 5 सालनि खां पोइ उहा ॿुधायो त तव्हांखे ख़बर हुजे त जॾहिं असां हिननि स्कूलनि खे पंहिंजी तहवील में वरितो त ओॾीमहिल ई किथे बीठा हुया ऐं हींअर किथे बीठा आहिनि
साईं
मां तव्हांखे टेक्स्ट थो कयांव एजाज़ साहब मूं वटि नंबर आहे मां तव्हांखे टेक्स्ट कयांव ग्राउंड रियलिटीज़ कहिड़ियूं आहिनि कहिड़ियूं चैलेंजेस आहिनि ऐं असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे वेठा आहियूं तमामु परे असांजो डायस्पोरा जो अक्सर जेको ओवरव्यू हूंदो आहे ईअं ई हूंदो आहे जीअं जहाज़ जॾहिं 15,000 फुट ते घुमंदो आहे न त हेतिरा जॾहिं ज़मीन नज़र ईंदी आहे अहिड़ी हूंदी आहे but obviously you brought lot of good points so I thank you very much on behalf of World Sindhi Congress so we wish we might have another talk in future also so I'll close the call and thank you everyone meherbani
thank you
sahi meherbani lakh thora
okay thank you okay